शुभ संध्याकाळ. आम्ही आता आपली मस्तके प्रार्थनेसाठी काही क्षण झुकवूया. आमच्या दयाळू आणि स्वर्गीय पित्या, आज रात्री आम्ही पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तूजकडे आणखी एक दिवस दिल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी येत आहोत. आणि आम्ही आता आज रात्रीच्या सभेसाठी तुझा आशीर्वाद मागतो. पवित्र आत्मा येवो आणि या गोष्टींचा अर्थ आम्हास देवो जे आम्ही फार नीट शोधत आहोत. हे परमेश्वरा, ते इतके मौल्यवान असो की आम्ही सर्व वचनासभोवती अशा प्रकारे सहभागिता करू शकू. जेव्हा आम्ही जाऊ, आम्ही सांगू शकू की तो वाटेने आपल्या बरोबर बोलत असता आपल्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय. आम्ही तुझा धन्यवाद करीतो की त्याने जे आम्हासाठी केले आणि विश्वास करीतो की तो आमच्या प्रवासात आम्हा बरोबर राहील. हे आम्ही येशूच्या नावाने मागतो. आमेन. प्रभूच्या भवनात आज रात्री पुन्हा सभेसाठी येताना खूप आनंद होत आहे आणि आम्ही आनंदित आहोत. मी इतका आनंदी आहे की मी विचार केला होता की तो येणार नाही, परंतु शेवटी तो आला. आणि मी इतका आभारी आहे की तो त्या चार घोडेस्वारांपैकी शेवटचा आहे जो मला वाटते मंडळीला या समयी दिलेल्या महत्वाच्या संदेशापैकी एक आहे. मला माहित नाही की पुढचा शिक्का काय आहे, मी तर ते रोज घेत आहे. जसे ते तो मला प्रकट करतो मी ते देण्याचा प्रयत्न करतो जसे तो ते मला देतो. काय तुम्ही परमेश्वराच्या आशीर्वादांचा आनंद घेत आहात? काय तुम्ही लक्ष दिले की ती मंडळींच्या युगाबरोबरच्या सहकार्याने ती कशी त्यांच्याबरोबर अगदी योग्य जुळत आहे, त्याचप्रकारे कशी ती? ते मला असे दर्शविते की हा तोच पवित्र आत्मा आहे ज्याने मंडळीची युगे दिली, तोच पवित्र आत्मा हे आता देत आहे. तुम्हाला समजले? कारण हे सर्व देवाच्या महान कार्यात एकत्र मिसळले आहे, त्यास निरनिराळ्या प्रकारे प्रकट करीत आहे. तुम्ही लक्ष द्या, जेव्हा त्याने स्वतःच दानियेलला दृष्टांतांतून दाखवले तेथे एक गोष्ट दर्शवित होती, जसे या जागी एक बकरी किंवा एखादे झाड, नंतर त्या जागी एक मूर्ती असेल, आणि ज्या गोष्टी त्याने केल्या त्याच गोष्टी करीत आहे. तीच गोष्ट सर्व समयी. अगदी निश्चित राहा की आपण त्या गमावणार नाही. आता काही क्षणा अगोदर मी विस्मयित झालो. मी एका स्त्रीशी बोलत होतो जी येथे बसली होती. ती अंदाजे 85 वर्षाची होती. अधिक दिवस झाले नाही मी पश्चिमेला जाण्याच्या अगोदर तेथे एक लहान मुलगी ओहियो येथे होती. मला तसे वाटते की ती ल्युकेमियाच्या अंतिम अवस्थेत मरत होती. आता ल्युकेमिया हा एक रक्तातील कर्करोग आहे आणि ओ ती लहानची मुलगी तुम्हाला माहीत आहे अशा भयंकर अवस्थेत होती की तेथे तिच्यासाठी आणखी आशा बिलकुल उरली नव्हती. ते तिला नसांतून ऑपरेशनद्वारे भरवित होते आणि ते अगदी गरीब कुटुंब होते. श्रीमती कीड येथे आणि भाऊ कीड यांनी त्यांना सांगितले की प्रभू प्रार्थनेचे खूप उत्तर देतो आणि ते एकत्र आले मला वाटते आणि कोणाला तरी भाड्याने घेतले आणि त्या लहान मुलीला खाली घेऊन आले. ती लहानशी फार सुंदर मुलगी होती, अंदाजे 6-7 वर्षे वयाची होती, 9 वर्षाची, आणि ती तेथे एका खोलीत होती. आणि जेव्हा आम्ही प्रभू समोर गेलो पवित्र आत्म्याने तिला एक वचन दिले आणि त्यांना तिला घ्यावे लागत असे आणि तिला घ्यावे लागत असे आणि तिला भरवावे लागत असे. तुम्हाला माहित आहे तशा प्रकारे. आणि जेव्हा ती निघाली ती हॅम्बर्गरसाठी रडत होती आणि म्हणून ती तिचे अन्न तोंडावाटे घेत होती आणि त्यांनी तिला हॅम्बर्गर दिला आणि तिला नैसर्गिकरित्या खाणे देत गेले. थोड्याच अवधीत काही दिवसात त्यांनी तिला पुन्हा डॉक्टरकडे नेले. डॉक्टर काही समजू शकला नाही. तो म्हणाला तीच ती मुलगी नाही, ती मुळीच तीच मुलगी नाहीये. तो म्हणाला का तेथे ल्युकेमियाचे एकही लक्षण नव्हते, कुठेच नाही, कुठेच नाही. आणि ती मरणास टेकली होती. त्यांनी तिच्या वाचण्याची आशा सोडली होती. ते फक्त तिला शिरांद्वारे अन्न भरवित होते. ती फिक्की पडली होती. तुम्हाला माहितच आहे की ते कसे आले होते. आणि आता ती शाळेत जात आहे, इतर मुलांसमवेत खेळते, इतकी आनंदित आहे की जितकी ती होऊ शकते. हे मला आणखी अशा घटनेची आठवण देते. एके दिवशी मी असाच घरी आलो, तेथे कोणी होते जर मी चूक करत नसेल तेथे एपिस्कोपियन्स किंवा पेस्बिटेरियन लोक होते. त्यांनी कन्सासवरून एका लहान मुलीला आणले होते आणि डॉक्टरांनी तिची रक्त कर्करोगामुळे आशा सोडली होती. आणि मला वाटते त्यांनी तिला जगण्यासाठी फक्त 4 दिवस दिले होते, कारण तिची अवस्था फार बिघडलेली होती. म्हणून ते म्हणाले की त्यांनी ते 4 दिवस येथे येण्यासाठी घालविले, तिला प्रार्थनेकरिता घेऊन येण्यासाठी. त्यांनी बर्फाचे ढिगारे आणि इतर गोष्टी पार करीत त्या देशांतून आले. आणि तिचे आजोबा चांगले दिसणारे एक वृद्ध व्यक्ती होते, त्यांचे केस पिकलेले होते. आणि त्यांनी तिला येथे एका लहानशा मोटेलमध्ये आणून 2 दिवस उलटले होते. मला वाटते की ते मोटेल येथे जाता सिल्वर क्रीकच्या या बाजूला नव्हते. आणि म्हणून मी खाली त्या रात्री तिच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी गेलो. तो पहाटेचा समय होता. मी त्या रात्री शहरातून आलो होतो आणि खाली गेलो आणि ते आजोबा तेथे चालत होते आणि आई त्या मुलीची काळजी घेण्याचा प्रयत्न करीत होती. आणि मी प्रार्थनेकरिता गुडघे टेकले असताना पवित्र आत्मेने मला एक रहस्य प्रकट केले जे तिच्या आई आणि वडिलांमधील होते. त्यांनी जे केले होते मी त्यांना बाजूला बोलावले आणि त्याविषयी त्यांना विचारले. ते रडू लागले, म्हणाले ते बरोबर आहे. तेव्हा मी मागे पाहिले आणि मी पाहिले ती लहान मुलगी दोरी उड्या खेळत होती. आणि आता ती लहान मुलगी 3 आठवड्याच्या समयात त्यांनी मला त्या लहान मुलीचा फोटो पाठवला. पुन्हा शाळेत जाताना दोरी उड्या खेळताना आणि तिला बिलकुल रक्ताचा कर्करोग नव्हता. आता या साक्षी अगदी खऱ्या सत्य होत्या, समजली. म्हणून आपला देव इतका खरा आहे. तुम्हाला समजले? आम्ही फक्त त्याची सेवा करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मला माहित आहे तो खरा आहे. आता जेव्हा आपल्यामध्ये कोणी आपल्या मार्गाने कार्य करीत असता मी माझे सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि आता परमेश्वराच्या कृपेने आज रात्री आपण हा चौथा शिक्का त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पाहणार आहोत की पवित्र आत्मा आपल्याला त्यात काय सांगत आहे. आता मी प्रकटीकरणाचा 6वा अध्याय वाचत आहे आणि 7व्या वचनापासून 7वे आणि 8वे वचन. तेथे नेहमी 2 वचने असतात. पहिली घोषणा आहे आणि दुसऱ्या वचनात त्याने जे पाहिले ते आहे. त्याने चौथा शिक्का फोडला तेव्हा चौथा प्राणी ए असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक फिक्कट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदाकडून माणसांना जीवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या 4थ्या भागावर देण्यात आला. आता प्रभू हे समजण्यासाठी आमचे सहाय्य करो. हे एक रहस्य आहे. आता एक लहानशी रूपरेषा तयार करण्यासाठी जशी आपण मंडळीच्या युगांच्या वेळी केली, हे स्वार आणि या शिक्क्यांची उघडणी हे पाहूया. आता आपण हे आपल्या मनात ठेवूया, यावर थोडेसे बोलूया. जोपर्यंत आपण अनुभवत नाही की हे बोलण्याचा हा योग्य समय आहे. आता आपण हे पाहिले, शिक्के उघडणे हे मोहरबंद केलेले मुक्तीचे पुस्तक आहे आणि नंतर ते पुस्तक गुंडाळीप्रमाणे गुंडाळलेले आहे. प्राचीन पद्धतीप्रमाणे ते अशा प्रकारचे पुस्तक नव्हते, कारण असे पुस्तक अलीकडच्या काळात, अशा प्रकारची पुस्तके अलीकडेच, मला वाटते 150 वर्षापूर्वी किंवा काही 200 वर्षापूर्वी आली. आणि तेव्हा ते असे गुंडाळीत असत आणि त्यांची दोन्ही टोके सोडलेली असत, जसे मी तुम्हाला सांगितले की ते कसे केले जात होते. आणि वचनात तुम्हाला ते कुठे मिळेल? यिर्मयामध्ये. आणि अशा प्रकारे त्यानंतर दुसरे दस्तऐवज गुंडाळले जात असे आणि त्यांचे टोक मोकळे सोडले जात होते. आणि अशा प्रकारे आणि प्रत्येक एक शिक्का होता आणि ते 7 शिक्क्यांचे पुस्तक होते. आणि ते होते, ते 7 शिक्क्यांचे मुक्तीचे पुस्तक होते. मला क्षमा करा. आणि तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पहावयास समर्थ नव्हता. आणि योहान रडला, कारण त्याला कोणीही मनुष्य आढळला नाही. कारण जर ते पुस्तक मूळ मालकाच्या हातून घेतले नसते, जेथे ते आदम आणि हव्वेकडून गमावले होते, आणि जेव्हा त्यांनी त्याचे वचनाचे अधिकार, आश्वासने, त्याचा वारसा गमावल्यानंतर ते पुन्हा मूळ मालकाकडे गेले. लक्षात ठेवा, त्यांनी पृथ्वीवर सत्ता केली तो एक छोटा ईश्वर होता कारण तो देवाचा पुत्र होता आणि एक देवाचा पुत्र हा छोटा देव आहे. हे वचनाविरुद्ध असू शकत नाही. मला माहित आहे विचित्र वाटते, परंतु येशू म्हणाला जर ज्यांच्याकडे परमेश्वराचे वचन येते त्यांना तुम्ही देव म्हणता. आणि परमेश्वराचे वचन कोणाकडे येते? संदेष्ट्यांकडे. जर त्यांना तुम्ही देव म्हणता ज्यांच्याकडे देवाचे वचन येते, तर मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही दुर्भाषण करिता असे तुम्ही कसे म्हणता? समजले? आणि आता ते देव होते. आणि मनुष्य, जर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या नावाने कुटुंबात जन्मता तर तुम्ही एक पुत्र आहात आणि तुमच्या पित्याचा भाग आहात. आणि मग जेव्हा पाप आत शिरले, आपण पाहतो की मनुष्याने ती दरी ओलांडली आणि बैलाच्या आणि बकऱ्याच्या रक्ताने ते झाकले गेले, परंतु त्यात जोर नव्हता. जोपर्यंत ते खरे विरंजक येईल जे पापाचे डाग घेऊ शकेल आणि ते पूर्णपणे फोडून तुकडे करू शकेल आणि ते पुन्हा त्याच्या मूळ विकृत करणाऱ्याकडे पाठवू शकेल जो सैतान होता. जेव्हा ते पुन्हा सैतानाकडे गेले, त्याचा सार्वकालिक संपूर्ण नाश होण्याच्या समयापर्यंत तो वाट पाहत होता. आता ते दाखवते की आपण काय विश्वास करतो. आपण विश्वास करतो की तो पूर्णपणे नष्ट केला जाईल आणि संपूर्णतः नाश होईल. मी विश्वास करीतो की पाप छिन्न भिन्न केले जाईल आणि जेव्हा त्याची येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे कबुली दिली जाते, ते अगदी तसे आहे जसे की काळ्या शाळीचा थेंब खूप क्लोरॉक्स विरंजकामध्ये घालणे. तो त्या रसायनामध्ये विभक्त होतो आणि तेथे पुन्हा पाठवला जातो जेथून तो आला होता. आणि तशाच प्रकारे येशू ख्रिस्ताचे रक्त करते. तेव्हा ते मनुष्य ती दरी ओलांडून पुन्हा देवाचा पुत्र म्हणून होतो. तेव्हा तो बनतो का? त्यांच्यात ही देवाची निर्मितीचे सामर्थ्य येते. आणि जेव्हा परमेश्वर तसे होण्याची आज्ञा करू शकेल तेव्हा तसे होईल. आणि आपण पुन्हा परमेश्वराकडे जाऊ. मोशे बैलाच्या रक्ताखाली होता आणि जेव्हा त्याला तो प्रकाश अग्निस्तंभ जळत्या झुडपामध्ये भेटला आणि तेथे तो देवाने त्याला जी सेवकाई दिली त्यावर उभा राहिला आणि तो एक संदेष्टा होता. आणि जेव्हा देवाचे वचन त्याच्याकडे आले, तो बोलला आणि अगदी शब्दाद्वारे गोष्टी निर्माण केल्या गेल्या. आता जर त्याने ते बैलाच्या रक्ताखाली केले तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताविषयी काय? झाकले नाही, परंतु त्याची पूर्णपणे क्षमा केली आणि तुम्ही देवाच्या उपस्थितीत मुक्त केलेले पुत्र म्हणून उभे राहता. आता मंडळी ही त्या आदर्श राहणीमानापासून खूप दूर आहे आणि मला वाटते कित्येक वेळा खऱ्या रीतीने बाहेर येण्याऐवजी आणि समस्येला सामोरे जाण्याऐवजी भटकत राहतो. माझ्याकडे काही आहे जे मी सांगू इच्छितो आणि मी त्या वेळेस ते सांगेन. आणि आता लक्ष द्या की तेथे कुठेतरी मंडळ्यां चुकीचे आहे आणि मला वाटते ती संप्रदायांतील प्रणाली आहे जी लोकांची मने भलतीकडे वळवीत आहे. आणि अशा प्रकारे जोपर्यंत ते कसे करावे त्यांना कळत नाही, ते बरोबर आहे. परंतु आपल्याला अभिवचन दिले आहे की ते प्रकट केले जाईल. आणि आता तेथे सात शिक्के आहेत ज्यांनी हे पुस्तक मोहरबंद केले आहे आणि ते सात शिक्के आता आणि तेव्हा ते सात शिक्के पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रकटीकरण 10 मध्ये कळते तेथे सात रहस्यमय गर्जना होत्या ज्याविषयी योहानास लिहिण्यास सांगितले, परंतु नंतर त्या लिहिण्यास मना केली. आणि त्या गर्जनांच्या समयी आपण ख्रिस्ताला पाहतो किंवा तो देवदूत मेघधनुष्यासह खाली येतो आणि त्याचे पाय भूमीवर आणि समुद्रावर ठेवतो आणि शपथ वाहून म्हणतो आणखी अवकाश लागणार नाही. आणि मग आपण शिक्के उलगडताना पाहतो की कोकरा त्याचे मध्यस्थ म्हणून मध्यस्थीचे काम सोडतो आणि आता त्याच्या अधिकारांचा दावा करण्यास पुढे येतो. ते सर्व जे त्याने त्याच्या मृत्यूद्वारे सोडवले होते आणि मग कोणीही ते पुस्तक उघडू शकला नाही, कोणालाही ते समजले नाही. ते मुक्तीचे पुस्तक होते आणि देव जो पिता आत्मा त्याच्या हातात ते होते, कारण ख्रिस्त हा राजासनावर एक मध्यस्थ एकच मध्यस्थ म्हणून होता. म्हणून तेथे कोणी संत मरिया योसेफ दुसरे काहीही त्या वेदीवर असू शकत नव्हते, कारण तेथे येशूचे रक्त होते आणि फक्त येशूचे रक्त ते प्रायश्चित करू शकत होते. म्हणून दुसरे काहीच मध्यस्थ म्हणून उभे राहू शकत नव्हते, ते बरोबर आहे. तेथे दुसरे काही नव्हते. म्हणून जूड बरोबर राजकारणासाठी मध्यस्थी करण्याची ही सर्व कल्पना आणि संत सिसिलिया आणखी कशासाठी तिच्या बरोबर मध्यस्थी करण्याची कल्पना तो मूर्खपणा आहे. ते असे नाही. मी म्हणत नाही की ते लोक प्रामाणिक आणि सच्चे नाही. मी म्हणत नाही तुम्ही ते करताना प्रामाणिक नाही जर तुम्ही ते करता, परंतु तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही खरोखर चुकीचे आहात. आणि ते म्हणतात, बरे, हा देवदूत हा संत बोनिफरला प्रकट झाला आणि हे म्हणाला ते आणि इतर, आणि त्यांनी हे म्हटले पाहिजे. मी त्यावर माझ्या मनात थोडाही अविश्वास करीत नाही, परंतु कोणीतरी दृष्टांतात काय पाहिले. मी अविश्वास करीत नाही, परंतु जोसेफ स्मिथने दृष्टांतात काय पाहिले, परंतु ते बाकीच्या वचनाप्रमाणे नव्हते, म्हणून माझ्यासाठी ते चुकीचे आहे. समजले? ते संपूर्णतः वचनाप्रमाणे आले पाहिजे. तशाच प्रकारे मंडळीचे युगे आणि शिक्के आणि त्याच्या इतर सर्व गोष्टी आहेत. आणि जेव्हा कोणाला वाटते की त्याच्याकडे त्या सात गर्जना आहेत, जर त्याची इतर वचनांबरोबर तुलना होत नाही, तर तेथे काहीतरी चुकीचे आहे. समजले? ते असे प्रभू परमेश्वर म्हणतो असे आले पाहिजे, कारण हे पुस्तक आहे. हे पूर्णतः येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. आता मी विश्वास करतो. तेव्हा तो कोकरा पुढे आला. त्यांना माहीत नव्हते. योहान रडत होता. त्याला कोणीही स्वर्गात पृथ्वीवर आढळले नाही, कारण सर्व जण त्या दरीपलीकडे पापात होते. समजले? तेथे एकही मनुष्य नव्हता आणि एखादा देवदूत अर्थात तो समर्थ असू शकेल, परंतु शेवटी तो आप्तजन असायला पाहिजे. तो मनुष्य असला पाहिजे. आणि तेथे असे कोणी नव्हते, कारण प्रत्येक मनुष्याचा जन्म लैंगिकरित्या झाला होता. त्याला असा एक बनवावा लागला जो लैंगिकरित्या जन्मला नव्हता. म्हणून देवाला स्वतःला ते करावे लागले. कुमारीपासून जन्म घेतला आणि इमॅन्युएल झाला. त्याचेच रक्त एक असे होते जे पात्र होते. तेव्हा जेव्हा त्याने ही दरी ओलांडली, त्याने स्वतः आणि किंमत चुकवली आणि आम्हासाठी रस्ता बांधला. मग तो मध्यस्थ म्हणून बसला आणि तो तेथे बसलेला आहे. आणि ते पुस्तक त्या सर्व समयापर्यंत वास्तविक रीतीने बंद होते. ते तेथे होते, परंतु ते अजूनही चिन्हात होते. त्यांनी ते पाहिले. योहानाने देखील ते पाहिले. जेव्हा पहिला घोडा आला, तेव्हा घोषणा झाली. तो म्हणाला, एक पांढरा घोडा पुढे गेला. त्याच्यावर एक घोडेस्वार होता. त्याच्या हातात एक धनुष्य होते. ते एक चिन्ह आहे. ते प्रकट झाले नाही. नाही, ते फक्त एक चिन्ह आहे. आणि जोपर्यंत पृथ्वीवर कोणीही मनुष्य तेच सर्व तो सांगू शकेल ते बरोबर आहे, तो कदाचित अडखळेल आणि लटपटेल. निसंशय कुठेतरी येथे किंवा तेथे ठोकर खाऊ शकतो आणि काही वेळेनंतर. परंतु आपण नंतर प्रकटीकरणाच्या पुस्तकात पाहतो, सातव्या दूताच्या संदेशाच्या वेळी ती गुजे, त्याची सर्व गुजे त्या समयापर्यंत प्रकट झालेली असली पाहिजे. आता ते प्रकटीकरण 10:1-7 कि ते त्या समयापर्यंत ती प्रकट झाली पाहिजे. त्या समयी जेव्हा त्याने ती प्रकट केली, तेव्हा सात मेघ गर्जनांनी त्यांचे अपरिचित शब्द काढले. आणि योहान लिहिणार होता, परंतु योहानाला माहीत होते ते काय होते, परंतु त्याने ते लिहिले नाही, कारण ते लिहिण्यास त्यास मनाई करण्यात आली. ती संपूर्णपणे एकंदर एक रहस्य आहे. ते चिन्हात किंवा इतर कशात नव्हते. आपल्याला फक्त माहीत आहे त्याने तेथे गर्जना झाली, तेच सर्व आहे. आणि आता हा अभ्यास करीत असताना आता विसरू नका, रविवारी किंवा रविवारी सकाळी आम्ही आरोग्य सभा स्थगित केली, कारण लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत होतो. आता माझी इच्छा आहे की तुम्ही या सात शिक्क्यांवर प्रश्न विचारावे. जर ते तुम्हाला सतावित असतील, असे काही जे तुम्हाला समजत नाही, कारण ते प्रश्न सात शिक्क्यांवर विचारू शकता, मग मी शनिवारी रात्रीपर्यंत सांगू शकतो की मी त्यांना पुरेसे उत्तर देऊ शकतो किंवा नाही. तुम्हाला समजले? आणि आताच हे सांगा, ठीक आहे, अथवा दुसऱ्या कशाविषयी बोलावे, किंवा मी हे करू का, किंवा मी काही स्वप्नाविषयी सांगू. त्या सर्व गोष्टी आता बहुमूल्य आहेत, हे लक्ष ठेवा. त्या बहुमूल्य गोष्टी आहेत, परंतु आपण सात शिक्क्यांचा अभ्यास करूया. त्याच विषयी आपण आता अभ्यास करीत आहोत. त्याचसाठी ही सभा सात शिक्क्यांसाठीच आयोजित केली आहे. आपण त्यावरच अभ्यास करूया. मला घरी जायचे आहे. पश्चिमेला काही सभा घ्यायच्या आहेत. मग मी पुन्हा येईन थोडक्याच अवधीत, एक महिना किंवा दोन किंवा तसेच. आणि जर प्रभू अनुमती देईल तर आपण आणखी काही घेऊ शकतो, कदाचित आरोग्य सभा किंवा तेव्हा दुसरे काही किंवा जे काही असेल. मग आपल्याकडे येथे सात तुतार्या ज्या अजून पुढे आहेत. तुम्हाला समजले? आणि त्या सर्व त्यामध्येच येतात. आणि त्या सात पिढ्या पहा ज्या ओतल्या जाणार आहेत म्हणून, आणि त्या एक दुसऱ्याबरोबर जोडलेल्या आहेत, परंतु तरीही त्या सर्व रहस्यमय आहेत. आता मागील रात्री आपण पाहिले की पहिला शिक्का उघडला आणि तो स्वार, आणि प्रभूने मला सहाय्य केले. मला हे अगोदर कधीच माहीत नव्हते. या कुठल्याच गोष्टी मला अगोदर माहीत नव्हत्या, ते बरोबर आहे. आणि मला खरेच माहीत नाही. फक्त तेथे वर गेलो आणि बायबल घेतले आणि खाली बसलो, आणि तेथे तोपर्यंत बसलो जेव्हा ते अशा प्रकारे फोडले गेले. मी माझा पेन उचलला आणि लिहिण्यास सुरुवात केली आणि तेथेच राहिलो कदाचित कित्येक तास, तोपर्यंत जोपर्यंत ते शिक्के फोडणे समाप्त झाले नाही. मग मी पुन्हा गेलो आणि मी शोधले व पाहिले की हे त्याने कुठे सांगितले आहे. मला वाटले, अच्छा, जणू काही मी ते कुठेतरी पाहिले आहे. मी आपली शब्दसूची घेतली, त्यात पाहू लागलो, असे काही तेथे आहे का? आणि येथे ते आहे, आणि मग येथे ते पुन्हा येथे आहे, आणि ते येथे मागे आहे, आणि खाली आहे, आणि येथे वर आहे. नंतर मी ते व्यवस्थित क्रमवार लावले. मला माहीत आहे तो देव आहे. जोपर्यंत ते वचन वचनाशी मेळ खाते, ते तशाच प्रकारे झाले पाहिजे. अगदी जसे एखादी इमारत बांधली जाते, चिऱ्यावर चिरा बरोबर लावला जातो. आता मागील रात्री आपण तिसरा शिक्का उघडताना पाहिला, पहिला पांढरा घोडा होता आणि दुसरा लाल घोडा होता आणि त्यानंतरचा काळा घोडा होता. आणि आपण पाहिले की सर्व समय घोडेस्वार एकच होता आणि तो सुरुवातीपासून ख्रिस्तविरोधी होता. त्याच्याकडे मुकुट नव्हता, परंतु त्याला तो नंतर मिळाला. आणि मग आपण पाहतो की नंतर त्याला एक तलवार देण्यात आली होती की त्याने पृथ्वीवरून शांती हरण करण्यासाठी, आणि आपण पाहिले की त्याने ते केले. मग तो चर्चला पैसे देण्याच्या शिकवणीसह आला. त्यासाठी तो एक दिनार तोलून देतो आणि त्यासाठी दोन दिनार तोलतो, परंतु त्यास तेल व द्राक्षरसाला स्पर्श करण्याची मनाई केली होती, जे थोडेसे शिल्लक राहिले होते. आणि मागील रात्री आपण येथून सोडले होते. आम्ही उदाहरणासह स्पष्ट केले की तेल आणि द्राक्षरस काय होते आणि त्याचा परिणाम काय होता. आणि ते कदाचित तुम्हाला थोडेसे उद्धट वाटले असेल, परंतु ते अगदी सत्य आहे. समजले? आता आपण जेथे सोडले होते, आता आपण अगदी काही क्षणातच त्याची उजळणी करूया. आणि तेव्हा आपण द्राक्षरसाचे सामर्थ्य, तेल काय दर्शविते, आत्मा यावर सोडले होते. आता मला वाटते तुम्ही सर्वांनी ते सर्व लिहून घेतले आहे. तुम्हाला ते टेपवर सापडेल जर तुम्ही ते लिहिले नसेल. आणि ते वचन कुठे लिहिले आहे की तेल नेहमीच पवित्र आत्मा दर्शविते? जसे की मूर्ख कुमारीकडे तेल नव्हते, चाहण्या कुमारींकडे तेल होते, जो पवित्र आत्मा आहे. आणि मग आम्ही जुन्या करारात पाहिले की संदेश ते आणि इत्यादी. अर्थात मी तेथे प्रत्येक वचन आणण्याचा प्रयत्न करीत नाही, आणि तेथे काही गोष्टी आहेत ज्याविषयी तुम्ही बोलूही शकत नाही, त्या खूप वेळ घेतात. परंतु येथे त्या वचनासह आणि इतर गोष्टींसह मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, यासाठी की लोकांना याविषयी पुरेशी माहिती द्यावी की त्यांना हे समजेल आणि त्याचे चित्र त्यांना समजेल. परंतु जर तुम्ही त्यांतील एक शिक्का घेऊन बसाल, तर एक महिना रोज रात्री त्या शिक्क्यावर प्रचार करू शकाल आणि तरीही त्याला स्पर्श करू शकणार नाही. समजले? केवळ त्यांतील एकावर तुम्हाला इतका वेळ लागेल. आणि अशा प्रकारे तेथे पुष्कळ आहे, परंतु आपण याच्या केवळ मुख्य गोष्टीच घेतो, तर तुम्ही पाहू शकाल की हे सर्व कशाविषयी आहे. आता जसे तेल पवित्र आत्म्याला दर्शविते, मग आम्ही पाहतो की तेल आणि द्राक्षरस उपासनेशी संबंधित आहेत. पहा, नेहमीच उपासनेशी संबंधित आहेत. आणि द्राक्षरस मी म्हणालो तो माझ्याकडे आला. तो द्राक्षरस सामर्थ्य दर्शवितो. ते प्रकटीकरणाद्वारे उत्तेजना देणारे सामर्थ्य होते. समजले? आणि जेव्हा काहीतरी प्रकट केले जाते, तेव्हा ते सामर्थ्य मिळते. ते विश्वासणाऱ्यांना उत्तेजना देते, कारण ते प्रकटीकरणाद्वारे दिले जाते. समजले? ते असे काहीतरी जे देवाने सांगितले आहे, ते एक रहस्य आहे, ते त्यांना समजू शकत नाही. समजले? आणि काही वेळाने देव खाली येतो आणि ते प्रकट करतो आणि मग ते सिद्ध करतो. लक्षात ठेवा, जर सत्य प्रकट केले जाते, तर ते सत्य शाबितही केले जाते. देव सातत्याने असेच करीत असतो. तो व्यक्ती कितीही हुशार का असेना, तो बुद्धीने किती तल्लक का असेना, जर तो जे काही सांगतो त्यास देव जर आधार देत नसेल, तर तेथे काहीतरी चुकीचे आहे. समजले? बरोबर आहे, कारण ते वचन आहे. आता जेव्हा परमेश्वराच्या प्रेरणेखाली तेथे बाहेर गेला, म्हणाला माशा येवो, माशा आल्या. म्हणाला भेडूक येवोत, भेडूक आले. पहा, जर त्याने सांगितले असते माशा येवो आणि ते आल्या नाही, तर काय झाले असते? पहा, मग त्याने प्रभूचा शब्द बोललेला नाही. समजले? तो फक्त बोलला, तो त्याचे स्वतःचे शब्द बोलले. त्याने विचार केला असता की तेथे माशा असायला हव्या होत्या, परंतु तेथे एकही माशी आली नाही, कारण देवाने त्याला तसे सांगितले नव्हते. आणि जेव्हा देव तुम्हाला काही सांगतो आणि म्हणतो तू जा हे कर, आणि तर ते योग्य असेल, कारण हा माझा शब्द आहे, आणि तो ते बायबलमध्ये दाखवतो, मग देव त्याच्या मागे उभा राहतो. आणि जर ते बायबलमध्ये लिहिलेले नाही, देव तरीही त्याच्या पाठीशी उभा राहतो, जर ते देवाचे वचन आहे. समजले? आणि मग जर ते त्या बाहेरचे असेल, तर ते संदेष्टांना प्रकट केले आहे. आपल्याला समजते की देवाची सर्व गुजे संदेष्टांना प्रकट केलेली आहेत. आणि फक्त त्यांनाच. आमोस 3:7 पहा. आता प्रकटीकरणाचे सामर्थ्य विश्वासणाऱ्यांस उत्तेजना देते, कारण द्राक्षरसाचे सामर्थ्य नैसर्गिक द्राक्षरस उत्तेजित करण्यासाठी आहे. समजले? तो त्या व्यक्तीस जो सर्वस्वी कमी झालेला आहे त्यास उत्तेजना आणण्यासाठी आहे. समजले? समजले? तर मग आता वचनाच्या प्रकटीकरणात सामर्थ्य आहे, जे विश्वासणाऱ्यास आनंदाची उत्तेजना, समाधानांची उत्तेजना देते. ती उत्तेजना जी शापित झालेली आहे, सिद्ध झालेली आहे. वचनात तिला नवा द्राक्षरस असे म्हटले आहे. आपल्याला त्याचा संदर्भ पाहायचा आहे. आपण नेहमी त्याचा संदर्भ देतो की हे नव्या द्राक्षरसाने मस्त झाले आहे. समजले? ठीक आहे. किंवा आध्यात्मिक द्राक्षरस, मला वाटते हे योग्य भाषांतर होईल, ते आध्यात्मिक द्राक्षरस होईल. जसे नैसर्गिक द्राक्षरस स्वतः त्याची उत्तेजनापर सामर्थ्य प्रकट करतो, तसेच नवा द्राक्षरस, कारण तो देवाचे वचन प्रकट करतो जो आत्मा आहे. ओ, आता पहा, वचन हा स्वतः आत्मा आहे. तुम्ही ते विश्वास करीता काय? आपण ते वाचूया, आपण ते वाचूया. संत योहान 6, तेव्हा तुम्ही म्हणणार नाही. ठीक, आता कोणीतरी ते म्हटले, आपण पाहूया ते कोण म्हणाले, आणि तेव्हा आपल्याला कळेल ते सत्य आहे की नाही. संत योहान 6 आणि 6 आणि मला वाटते 63 वचन. ठीक आहे, मला वाटते हे तेच आहे. होय, आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. वचन स्वतः आत्मा आहे, तो आत्मा वचनाच्या स्वरूपात आहे. आणि तेव्हा तुम्ही समजता, जेव्हा तो जिवंत करतो किंवा जीवनाकडे आणतो, वचनाचा आत्मा कार्य करण्यास जातो आणि कार्य करीतो. समजले? आता येथे पहा, एक विचार तो प्रकट होण्याआधी विचारच असला पाहिजे, आणि जेव्हा तो विचार सादर केला जातो तो शब्द आहे. आता हा देवाचा विचार आहे जो त्याने वचनात ठेवला आहे, आणि तेव्हा जेव्हा आपल्याला तो त्याच्याकडून प्राप्त होतो ते वचन बनते. देवाने मोशेला काय करायचे ते प्रकट केले. मोशे ते बोलला आणि तसे घडले. समजले? तेच ते आहे. जेव्हा ते खरोखरीच देवापासून येते. आणि आपण पाहिले की ते उत्तेजना देते आणि तो आनंद देतो, कारण ते देवाचे वचन आहे. आणि नवा द्राक्षरस उत्तेजना देतो जेव्हा तो वचन प्रकट करतो, तेव्हा कधी कधी अमाप आनंद आणतो. आपण त्यांतून गेलो की तो असा आनंद आणतो की तुम्ही ओथंबून भरला जाता. आता मला माहित आहे तेथे खूप फाजील उत्साह आहे आणि लोक तो चालवित आहेत. मला ठाऊक आहे कधी कधी ते तसे करतात, जेव्हा संगीत वाजले जाते वर व खाली उड्या मारतात आणि सर्व गोष्टी. आणि मला माहित आहे असे चालते आणि मी त्यावर विश्वास सुद्धा करतो. परंतु मी लोकांना दिवसा पाहिले आहे जेव्हा जोपर्यंत संगीत चालू आहे ते सर्वजण उड्या मारित होते आणि किंचाळत होते, परंतु जेव्हा संगीत थांबते ते बंद होते. समजले? मी विश्वास करतो. अच्छा, ते ठीक आहे. जोपर्यंत मला वाटते की लोक व्यवस्थित रीत्या जगतात. तुम्हाला समजले? परंतु आता काय, तुम्ही वचन आणण्यास सुरुवात केली, तीच गोष्ट आहे जी वास्तवात जीवन आणते. ते वचन आहे आणि ते नव्या द्राक्षरसाच्या उत्तेजनाचा आनंद आणते. समजले? होय, आणि तेच पेंटिकॉस्टच्या दिवशी होते जेव्हा वचन प्रकट केले गेले. आता पहा, आता येशूने त्यांना म्हटले, लूक 24:49 मध्ये, पहा माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो, परंतु तुम्ही येरुशलमेत जा आणि ते मिळेपर्यंत थांबा. पित्याचे अभिवचन काय होते? योएल 2:28. कारण आपण पाहतो की तो त्याच्या आत्म्याचा वर्षाव करणार होता. यशया 28:19, तेथे कशा तोत्रेओठ आणि परकीय भाषा असतील आणि अशा सर्व गोष्टी होतील. ते तिथे वर गेले आणि जसे आपण त्याचे अध्ययन केले, कदाचित एक जण म्हणाला असेल, ठीक, मला वाटते आपण खूप वेळ थांबलो, आपण हे फक्त विश्वासाद्वारे स्वीकारूया. तो एक चांगला बॅप्टिस्ट सिद्धांत होता, परंतु त्याने या भावामध्ये कार्य केले नाही. तर मग प्रथम गोष्ट तुम्हाला माहीत आहे, ती गोष्ट वास्तवात घडली पाहिजे आणि ते त्यांच्या सेवकाईसाठी वचन प्रकट होण्यासाठी थांबले. आणि जेव्हा तुम्ही पवित्र आत्मा मिळविण्यासाठी येता तुम्ही तसेच करता. होय, तुम्ही विश्वासाद्वारे त्याचा स्वीकार करू शकता. तुम्हाला ख्रिस्ताला विश्वासाद्वारेच स्वीकारले पाहिजे, ते अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार विश्वासाद्वारे करता, परंतु तेव्हा पवित्र आत्मा येऊ दे आणि सुनता करू दे एक साक्ष म्हणून की त्याने तुमच्या विश्वासाचा स्वीकार केला आहे. तुम्हाला समजले? मग पहा, अब्रहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले, परंतु देवाने त्याला सुनतेची खूण दिली एक खात्री म्हणून की त्याने त्याचा विश्वासाचा स्वीकार केला आहे. तीच गोष्ट आपण केली पाहिजे. आपण पवित्र आत्म्याची वाट पाहिली पाहिजे जोपर्यंत तो काहीतरी करीत नाही. यासाठी नाही की आपण निरनिराळ्या भाषांत बोललो, आपण नाचलो किंवा आपण भावनिक झालो, आपण किंचाळलो. जोपर्यंत आपण बदलले गेलो नाही, जोपर्यंत काहीतरी वास्तवात घडत नाही, मला माहित नाही तो कोणत्या रूपात येतो, फक्त ते तसे घडले हीच महत्वाची गोष्ट आहे. समजले? आणि मी विश्वास करीतो की अन्य भाषा बोलणे आणि सर्व अशा इतर गोष्टी ठीक आहेत, फक्त त्याद्वारे चालणार नाही. आणि तुम्हाला माहित आहे तसे चालणार नाही, म्हणून ते तसे चालणार नाही. मी पाहिले आहे जादूगरनी निरनिराळ्या भाषा बोलतात, चेटकीनी निरनिराळ्या भाषा बोलतात आणि आत्म्यात नाचतात. निश्चितच पेन्सिल खाली ठेवतात आणि अज्ञात भाषांत लिहितात आणि कोणीतरी त्याचा अनुवाद करतात, ते ठीक आहे आणि खरे बोलतात, ते बरोबर आहे. जे घडले आहे ते तंतोतंत लिहितात आणि ते अगदी तशाच प्रकारे घडलेले असते. पहा, ते त्यांच्या डोक्यात धूळ टाकतात आणि त्यांना स्वतःला चाकूने कापतात आणि स्वतःला जंगली पशुच्या रक्ताने किंवा आणखी कशाने ते आच्छादतात आणि सैतानाला बोलावतात. पहा, ते असे करतात. निरनिराळ्या भाषा बोलण्याने ते करीत नाहीत. जरी मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. पहा, जरी मी ते करू शकलो, समजले? म्हणून त्या गोष्टींचा असा अर्थ नाही की तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे. परंतु जेव्हा तो व्यक्ती ख्रिस्ताच्या अविनाशी आत्मा तुझा व्यक्तिगत तारणारा बनतो आणि तुला बदलतो आणि तुमची मते थेट कलवरीवर टाकतो आणि या वचनाकडे वळवतो, तर काही ना काहीतरी घडते. होय महाशय, काहीतरी घडले आहे. याविषयी तुम्हास कोणास सांगावे लागणार नाही, तुम्हाला ते कळेल जेव्हा ते घडते. आणि तो नवा द्राक्षरस जेव्हा प्रकटीकरण आणतो तेव्हा ते प्रकट केले जाते. आणि ते तशाच प्रकारे पेंटिकॉस्टच्या वेळी होते. त्यांना माहीत होते की त्यांच्यावर आत्म्याचा वर्षाव होणार आहे आणि त्यांनी हे घडेपर्यंत वाट पाहिली. आणि जेव्हा प्रकटीकरण शाबित झाले तेव्हा त्यांच्यात उत्तेजना आली. निश्चितच त्यांनी तसे केले. ते प्रेरणेने ओतप्रोत पण झाले. ते घाबरलेले होते आणि दारे बंद करून होते. ते थेट रस्त्यावर बाहेर आले आणि जे लोकांच्या समूहास घाबरले होते ते बाहेर रस्त्यावर त्यांना सुवार्ता प्रचार करू लागले. ते बरोबर आहे, समजले? काहीतरी घडले होते कारण सत्य वचनाचे अभिवचन प्रकट झाले होते. आता आपण मिनिटांसाठी येथे थांबूया. जर याने त्या लोकांमध्ये इतकी निश्चितता आणली की ते जवळजवळ त्यांच्यातील प्रत्येक जणाने त्यांची साक्ष त्यांच्या रक्ताने मोहरबंद केली, त्यांना याची काही पर्वा नव्हती. जोपर्यंत ते जगले त्यांनी कधीच ते नाकारले नाही. ते तेथे राहिले कारण ते प्रकट झालेले अभिवचनाचे सत्य वचन होते. प्रकटीकरण प्रकट झाले होते. त्यांच्या स्वतःच्या रक्ताने त्यांची साक्ष मोहरबंद करून ते मृत पावले. आता अंतिम दिवसांच्या अभिवचनाकडे पहा आणि येथे आपण पाहतो की ते आपल्या समोर प्रकट झाले. वर्तमान काळात पवित्र आत्म्याचे येणे आणि त्याची कृत्ये जो तो करणार होता आणि आपणास ती आपल्यामध्ये मिळतात. समजले? माझ्या प्रभू, आपण कसे ऐकू शकतो? काहीतरी घडते मित्रा. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा खरा सत्य प्रामाणिक पूर्वनियोजित विश्वासणारा जेव्हा तो प्रकाश त्या बीजावर पडतो काहीतरी नवीन जीवन त्यांतून पुढे येते. ती विहिरीजवळील सामान्य स्त्री जेव्हा त्या शिक्षित धर्मगुरुने सांगितले, अच्छा तो सैतान आहे, तो ज्योतिषी आहे, तो फक्त त्या लोकांना त्यांचे भविष्य सांगतो आणि तो सैतान आहे. परंतु जेव्हा ती स्त्री त्या पूर्वनियोजित बीजासहित, आता तुम्हाला वाटते ते बरोबर नाही, परंतु येशू म्हणाला पित्याने त्याच्याकडे आकर्षिल्याशिवाय कोणीही मनुष्य येऊ शकत नाही आणि जे सर्व पित्याने मला दिले आहे ते येतील. आणि शेवटच्या दिवसांत तो ख्रिस्त विरोधी सक्षम होईल. तो ख्रिस्त विरोधी आत्मा ज्याचा संप्रदायामध्ये आपण अभ्यास करीत आहोत आणि सिद्ध केले आहे की संप्रदायवाद हा ख्रिस्त विरोधी आहे. आता कोणी मनुष्य अशा प्रकारे दूर पलीकडे जातो तो अजूनही विश्वास करीतो की संप्रदाय प्रणाली ही ख्रिस्त विरोधी नाही. तेथे काहीतरी चुकीचे आहे. जेव्हा हे पूर्णपणे इतिहासामधून प्रत्येक गोष्टीवरून परमेश्वराच्या बायबलमधून आणि इतर सर्व गोष्टींनी हे सिद्ध झाले आहे की ते ख्रिस्त विरोधी आहे आणि रोम त्याचे मुख्य कार्यालय आहे आणि मुली मंडळ्या त्याचे अनुकरण करीत आहेत आणि त्या दोघांनाही नरकात टाकले जाते. ते बरोबर आहे. म्हणून आपण ख्रिस्त विरोधी त्याचा आत्मा पाहत आहोत आणि हा दिवस ज्यात आपण राहत आहोत आणि का तो अवर्णनीय आनंद व महिमेने भरलेला का आणू नये. जेव्हा ते त्या साधारण वृद्ध स्त्रीवर पडले, ओ बापरे, त्या बीजांतून जीवन पुढे आले. आता लक्ष द्या, बायबल सांगते की अंतिम दिवसांत हा ख्रिस्त विरोधी संपूर्ण जगाला ठकवेल. केवळ थोडेसे लोक आहेत ज्यांची नावे जगाच्या स्थापने अगोदर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत आणि जेव्हा परमेश्वराच्या वचनाचे खरे प्रकटीकरण त्या हृदयावर पडते तेव्हा त्याच्यावर पाणी पडते आणि त्याच्यातून बाहेर पवित्र आत्मा त्याच्याने होईल तितक्या जोराने पडेल आणि तुम्ही ते करण्यापासून त्याला थांबवू शकत नाही, कारण नवीन जीवन त्याच्यातून कार्य करते. फार काळ झाला नाही मी एका व्यक्तीशी बोलत होतो. तो माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करीत होता आणि म्हणत होता, तुम्हाला असे सांगण्यास लाज वाटत नाही की परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी 3 दिवसात किंवा 6 दिवसात निर्माण केली? मी म्हणालो, बायबल तेच सांगते. म्हणाला, अच्छा, आमच्याकडे पुरावा आहे आणि सिद्ध करू शकतो जग 10 लक्ष वर्ष जुने आहे. मी म्हणालो, त्याच्याशी त्याचे काहीही कर्तव्य नाही. उत्पत्ती 1:1 म्हटले आहे, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. समयाविषयी काहीच उल्लेख नाही, तेच सर्व आहे. समजले? आता पृथ्वी आकार विरहित व शून्य होती आणि मी म्हणतो माझा विश्वास आहे की तेथे प्रत्येक बीज कोणा दुसऱ्या संस्कृतीचे किंवा दुसरे त्या जागेत पडलेले होते आणि जसे पाणी वर उचलले गेले आणि प्रकाश त्यावर पडला तसे झाडे आणि सर्व काही वर आले. आणि तीच गोष्ट मनुष्य जाती बरोबर दर्शकामध्ये आहे. जेव्हा सर्व धुके दूर होते आणि उलगडलेले सत्य तेथे पडलेल्या बीजावर प्रकट केले जाते जे अजून अंकुरित होत आहे आणि सुवार्थेचा प्रकाश प्रकट केलेल्या सत्य वचनाद्वारे त्यावर पडतो, ते जिवंत राहील. त्यामध्ये त्याला जीवन मिळते. ते विश्वास करील. त्याच्या बाहेर ते जगू शकत नाही. त्यांच्यामध्ये जीवनच राहत नाही. ज्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात जगाच्या स्थापने अगोदर घातली होती ते निश्चितच दृश्यात येतील आणि म्हणूनच येशू तेथे बसला आहे आणि शेवटचे बीज येईपर्यंत त्याचे मध्यस्थीचे कार्य करीत वाट पाहत आहे आणि त्याला बरोबर माहीत आहे ते केव्हा येईल. जसे डॉक्टर ली वायल, मला वाटते ते अजूनही कुठेतरी सभेत आहेत. मी खूप दिवसापासून त्यांना पाहिले नाही. मला वाटत नाही की मी त्यांना पाहिले आहे. तो येथे आहे, ठीक आहे. कोणा एके दिवशी त्यांनी माझ्याकडे ही चिठ्ठी पाठवली ज्यात इरेनियसने काय सांगितले त्याविषयी लिहिले होते. ठीक, मी खूप अभ्यासानंतर इरेनियसला त्या काळाचा दूत मानले ज्यात तो होता. परंतु त्याने म्हटले, जेव्हा त्या शरीराचा शेवटचा सदस्य आत येईल या अंतिम समयात, त्या समयी या गोष्टी प्रकट केल्या जातील किंवा केल्या पाहिजेत. आणि येथे असेच आहे. हे अगदी बरोबर आहे. समजले? आपण त्या दिवसांत आहोत. हे खरे आहे. तेव्हा पेंटिकॉस्टल आनंद अवर्णनीय आहे. ते खरोखरीच उत्तेजने प्रेरित झाले होते. मला वाटते की कोणालाही ते उत्तेजित करील. आपण फक्त काही क्षण घेऊया. आपण दाविदाविषयी विचार करूया. त्याला ही सर्व प्रेरणा मिळाली होती. तो म्हणाला, माझा प्याला भरून वाहत आहे. मी विश्वास करीतो की त्याच्या जीवनात तो खरोखरीच महान समय होता. काय तसे करण्यात त्याला कशाने भाग पाडले? जेव्हा तो आत्म्यात होता, कारण तो एक संदेष्टा होता. आपल्याला माहित आहे तो होता. बायबल तसे सांगते, दाविद संदेष्टा. आता कारण तो एक संदेष्टा होता आणि तो आत्म्यात होता आणि त्याने पुनरुत्थान पाहिले. जर तुम्हाला ते वाचण्यास आवडेल तर तो स्तोत्र संहिता 16:8-11 मध्ये आहे. तो म्हणाला, म्हणून माझे हृदय आनंदित झाले, माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. आणि मी तुम्हाला सांगतो, त्याचा प्याला भरून वाहत आहे, कारण त्याने ते पाहिले आहे. त्याला माहित आहे ते काय होते. ओ, त्याने पुनरुत्थान बघितले आणि तो खरोखरीच त्याचा प्याला भरून वाहत होता. पुन्हा दुसरे शमुएलाचे पुस्तक दाविदाकडे दुसरा भरून वाहणारा प्याला होता. हे लिहिण्याकरिता तुम्ही पेन्सिल बाहेर काढली आहे. दुसरे शमुएल 6:14, तेथे त्यावेळी दुष्काळ होता. शत्रूंनी परमेश्वराचा कोष घेतला होता. शत्रू आले होते आणि त्यांनी परमेश्वराचा कोष घेतला होता आणि ते तो खाली घेऊन गेले आणि दागोना पुढे ठेवला होता आणि दागोन त्याच्या समोर तोंडघशी पडला आणि तो कोष दुसऱ्या शहरात नेला आणि त्यांच्यावर पीडा आल्या. ते आजत गायत आलेल्या सर्वात भयंकर संकट त्यांच्या हातावर आले होते. आणि त्यांची त्यापासून सुटका होऊ शकली नाही, कारण कोश त्याच्या स्थानाबाहेर होता. आता जेव्हा त्यांनी कोश बैलगाडीवर ठेवला आणि ते परत जाऊ लागले आणि जेव्हा दाविदाने कोश येताना पाहिले, तुम्हाला माहित आहे त्याने काय केले? तो इतका प्रेरणेने पूर्ण झाला आणि त्याचा प्याला भरून वाहू लागला, ती उत्तेजना. जेव्हा त्याने पाहिले वचन पुन्हा इस्रायलास प्रकट होत आहे, तो आत्म्यात नाचू लागला. गोल 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 अशा प्रकारे होय त्याचा प्याला भरून वाहत होता. तुम्हाला समजले का? त्याचे वचन परत येताना पाहिले. आणि मला वाटते की कोणालाही थोडीशी प्रेरणा मिळेल जेव्हा लोक हे पाहतात की इतक्या वर्षानंतर आणि तेव्हा सत्य वचन ज्याविषयी अभिवचन दिले होते ते पुढे आणताना आणि प्रकट होताना पाहिले. काय समय आहे, काय समय आहे. आता आपण वाचूया. जर मी याविषयीच बोलत बसलो मला या विषयाकडे जाता येणार नाही आणि मला तुम्हा सर्वांना 10:30 थांबावे लागणार आहे. मी मागील रात्री तुम्हाला लवकर सोडले म्हणून आज रात्री मी तुम्हाला जास्त वेळ थांबविणार आहे. होय होय, नाही मी फक्त तुम्हाला चिडवले. समजले? आम्हाला फक्त तेच पाहिजे जसे प्रभू आम्हाला चालविल. त्याने चौथा शिक्का फोडला तेव्हा चौथा प्राणी ए असे म्हणाला, ते मी ऐकले. आता जेव्हा कोकराने चौथा शिक्का उघडला, आता तेथे आपण थांबूया. आता चौथा शिक्का तो कोणी उघडला? कोकऱ्याने. दुसरे कोणी समर्थ होता काय? दुसरे कोणीही ते करू शकला नसता. कोकऱ्याने चौथा शिक्का उघडला आणि तो चौथा प्राणी, एक प्राणी जो गरुडासारखा, योहानास म्हणाला, ये मुक्तीच्या योजनेचे चौथे रहस्य पहा जे या पुस्तकात लपलेले आहे. कारण तो कोकरा ते उघडीत होता. दुसऱ्या शब्दात तेच काय तो सांगत होता, तेथे चौथे रहस्य आहे. मी तुम्हाला ते चिन्हात दाखवले आहे. आता योहान, मला ठाऊक नाही तुला समजले किंवा नाही, परंतु त्याने जे पाहिले ते लिहिले. परंतु जे एक रहस्य होते म्हणून त्याने ते लिहिले. जे त्याने पाहिले, कोकरा ते शिक्के फोडीत होता आणि परमेश्वर अजूनही ते प्रकट करणार नव्हता. ते अंतिम दिवसासाठी ठेवले होते. समजले? आता आपल्याकडे चिन्हे होती आणि आपण त्याविषयी चौकशी केली आणि कधी चांगलेही केले आहे, परंतु आम्हाला माहित आहे की असेच चालत आहे. परंतु आता या अंतिम दिवसात आपण मागे पाहू शकतो आणि पाहू शकतो की हे कुठे घडले आणि असे अंतिम मंडळीच्या युगात स्वर्गरोहण होण्याआधी हे असे घडणार आहे. मला हे ठाऊक नाही की हे कसे होऊ शकेल की मंडळी महासंकटाच्या काळांतून जाईल. परंतु जेव्हा मंडळीवर पाप नाही तर ती कशासाठी महासंकटांतून जाईल? माझे तात्पर्य संपूर्ण मंडळी नाही, मंडळीला महासंकटांतून जावे लागेल. परंतु मी वधूविषयी बोलत आहे. वधू नाही, वधूवर तिच्या विरुद्ध बिलकुल पाप नाही. त्याचे पाप मोचन झालेले आहे आणि त्याचा गंधही येत नाही आणि काही अवशेष उरला नाही. ती देवासमोर परिपूर्ण आहे. म्हणून त्यांच्या शुद्धीकरणासाठी कोणतेही महासंकट असू शकते, परंतु दुसऱ्यांसाठी महासंकट आहे. मंडळ्या महासंकटांतून जात आहेत परंतु वधू नाही. आता आपण थोडेसे सर्व प्रकारच्या चिन्हांतून पाहिले. जसे मंडळी नोहाची प्रतिछाया आहे जो पापांतून गेला. पहा, आता ते महासंकटांतून गेले. परंतु हनोक प्रथम गेला जो संतांचे प्रतीक होता, जे महासंकटाच्या काळाच्या अगोदर जाती. आता आपण पाहिले या कोकऱ्याने शिक्के उघडले. आता जर तुम्ही पाहिले, आपण पाहतो की पहिला प्राणी एक सिंह होता, एक जिवंत प्राणी आहे. आपण ते मंडळीच्या युगांच्या पुस्तकात पाहिले. आणि नंतर दुसरा प्राणी, मला वाटते की तो बैलाचा चेहरा होता किंवा वासऱ्याचा होता. आणि तिसरा प्राणी मनुष्याचा चेहरा होता. परंतु चौथा प्राणी गरुडाचा चेहरा होता. आता बिलकुल असेच आम्ही त्यांना पाहिले, बिलकुल अशाच क्रमाने पाहिले आणि बिलकुल अशा प्रकारे येथे पुस्तकात त्यांची मांडणी केलेली आहे. आणि नंतर एक महान शिक्षक एकदा फ्लोरिडा येथे शिकवताना म्हणाला की प्रेषितांचे पुस्तक हे मंडळीसाठी केवळ बांधकामाचे कार्य आहे. मंडळी ही चार शुभवर्तमानामध्ये आढळते आणि आम्ही याच्या अगदी विरुद्ध पाहिले की ते चार शुभवर्तमान प्रेषितांच्या कृत्य पुस्तकाचे रक्षण करतात. त्या चार शुभवर्तमानामधून प्रेषितांच्या कृत्यांचे पुस्तक लिहिले आहे. पवित्र आत्म्याची कृत्य प्रेषितांमध्ये. आणि आपण त्या पुस्तकात पाहिले की ते रक्षक पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेस बसून तेथे पाहत होते. तुम्हाला लक्षात आहे की आपण येथे त्याचे चित्रण कसे केले होते आणि किती सुंदर रीतीने आणि तंतोतंत सर्व गोष्टीने लक्ष दर्शविले होते. आता मला वाटते की तुम्ही लक्ष द्यावे. म्हणाला, ये आणि पहा. योहाना, आता या अगोदर माझी इच्छा आहे की तुम्ही पुन्हा लक्ष द्यावी. आता हा इथे शेवटचा घोडेस्वार आहे जो ख्रिस्त विरोधकाचे कार्य प्रकट करण्यासाठी आहे. उद्या रात्री आपण वेदीखालील आत्मे याविषयी पाहू, पुढील रात्री न्यायाविषयी पाहू, पुढील रात्री आपण युगाचा अंत, समयाचा अंत, सर्व गोष्टींचा अंत पाहूया. पहा, जेव्हा वधू वर घेतलेली आहे म्हणून तेथे सातव्या शिक्क्यात पीडा आणि सर्व इतर गोष्टी ओतल्या जातात. त्या काय आहेत मला ते ठाऊक नाही. लक्ष द्या, परंतु आता इथे आपण पाहतो हा व्यक्ती येथे एक गरुड आहे. हा मनुष्य किंवा एक जिवंत प्राणी जो चौथा आहे, किंवा दुसऱ्या शब्दात तेथे त्याची चार वेगळे युगे आहेत. तेथे सिंहाचे युग होते आणि आपण पाहतो हे चौथे युग आहे. आणि तो म्हणाला, ये आणि मुक्तीच्या पुस्तकाचे चौथे रहस्य बघ जे या पुस्तकात लपलेले आहे. ये बघ. आणि योहान पाहण्यासाठी गेला आणि त्याने एक फिकट रंगाचा घोडा पाहिला आणि पुन्हा तोच स्वार या फिकट रंगाच्या घोड्यावर होता. आता त्याचे नाव मृत्यू होते. आता लक्ष द्या, दुसरा कुठलाही स्वार नाही, दुसरा कोणताही घोडा नाही, किंवा कुठलाही समय नव्हता असा घोडेस्वार त्यांच्याकडे नव्हता की त्या मनुष्याचे नाव नव्हते, परंतु आता त्याला मृत्यू म्हटले आहे. त्याचा उल्लेख केलेला नाही, समजले? तो आता प्रकट झालेला आहे. तो काय आहे? तो मृत्यू आहे. ओ, आपण कसे संदेशासाठी त्यावर थांबू शकतो आणि कसे त्यास अधिक स्पष्ट करू शकतो? परंतु कुठलीही गोष्ट जी विरुद्ध आहे, जी सत्याविरुद्ध आहे, ती मृत्यू असली पाहिजे. कारण तेथे फक्त दोनच विषय आहेत, ते आहे जीवन आणि मृत्यू. ते सिद्ध करते की या दिवसात याचे पवित्र आत्म्याचे प्रकटीकरण हेच अगदी सत्य आहे. तो विरोधी आहे, तो मृत्यू आहे. कारण नंतर आपण येथे पाहणार आहोत की वचनच जीवन आहे, समजले? आणि या मनुष्याला मृत्यू म्हटले आहे. आता या स्वाराला दुसऱ्या समयात असे म्हटले गेले नव्हते, परंतु आता तसे म्हटले आहे की त्याला मृत्यू म्हटले आहे. परंतु सिंहाच्या प्रकटीकरणाखाली, आता लक्ष द्या, आता मी हे लक्षपूर्वक वाचू पाहतो की मी सुनिश्चित असावी. मी ते लिहिलेले आहे, येथे उभा आहे, सिंहाच्या काळात किंवा पहिल्या युगात, प्रारंभीच्या काळात हे प्रकट झाले नव्हते. नंतरचे युग बैलाचे युग होते, जे ते अंधकाराचे युग होते, मधले युग. ते काय होते? ते प्रकट झाले नव्हते. ते मनुष्यासारख्या प्राण्यांस बुद्धीच्या युगात, जे लुथर आणि वेस्ली आणि इतर सुधारकांना दर्शवित होते, या युगातही प्रकट झाले नव्हते. परंतु गरुडाच्या युगात, शेवटच्या युगात, संदेष्ट्याच्या युगात, जेथे संदेष्ट्याची वाणी उदयास येणार आहे, समजले? ज्याच्याकडे रहस्य नेहमी येतात. आता तेथे जेथे आम्ही फक्त आज रात्री आपण याच विषयावर राहणार आहोत, यासाठी की तुम्हाला व्यवस्थित हे समजेल. आता बहुतेक वेळा तुम्हाला समजते मी या समूहाशी येथे बोलत नाही, या टेप्स सर्वत्र जातील. पहा, आणि मी हे स्पष्ट केले पाहिजे, कारण काही जणांना फक्त एक टेप मिळेल आणि मग जर त्यांना त्यांच्यातील इतर मिळाले नाहीत ते अडकून राहतील, समजले? परमेश्वराने हे अभिवचन या अंतिम दिवसासाठी दिले आहे की या सर्व भिन्न गोष्टी ज्या चालत आल्या आहेत आणि ज्यात भेसळ झाली आहे त्या स्पष्ट केल्या जातील. आपल्याकडे एलियाचे वस्त्र होते, आपल्याकडे एलियाचा झगा होता. हो, असे लोक होते ज्यांनी जॉन अलेक्झांडर डॉवी यास तेथे झग्यामध्ये गुंडाळून गाळले आहे. तो म्हणत असे तो अलिशा होता. आणि आपल्याकडे अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आहेत, काहीही असो त्या काय आहे, त्या केवळ प्रकट होणारे सत्य दूर करण्यासाठी असतात, समजले? ख्रिस्त येणे अगोदर त्यांच्याकडे खोटे ख्रिस्त होते, समजले? त्यांनी सदैव तसे केले आहे. तो सैतान आहे जो लोकांची मने आणि विश्वास विचलित करण्यासाठी कुठली घटना वास्तवात घडण्याआधी त्याची नक्कल करीतो. तेच सर्व आहे. हीच गोष्ट गमलीएलने यहुद्यांस त्या दिवसात सांगितली नव्हती काय? त्याने म्हटले, तेथे एक मनुष्य उभा राहिला होता का आणि तो ख्रिस्त असल्याचा आव आणत नव्हता का? आणि त्यांनी 400 जणांना रानात नेली, ते नाश पावले. आणि असेच पुढे. येशूने म्हटले, प्रत्येक झाड जे माझ्या स्वर्गीय पित्याने लावले नाही ते मुळापासून उपटले जाईल. गमलीएल म्हणाला, या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा हे कार्य देवाचे नसल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यावायचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. त्या मनुष्याने ज्ञानाचा उपयोग केला, तो एक शिक्षक होता. आता लक्ष द्या, ही सर्व गुजे प्रकट करण्यासाठी देवाने अभिवचन दिले होते की तेथे एक वास्तवात अलिशा उभा राहील, कोणी मनुष्य त्या आत्म्याने अभिषेक केलेला, आणि तो ते प्रकट करील. त्यांनी याचे मलाकी 4 मध्ये अभिवचन दिले. आणि माझ्याकडे काही व्यक्तींच्या चिठ्ठ्या आणि पत्रे आहेत जे म्हणतात की ते तसे नाही, परंतु मला त्या व्यक्तींशी बोलण्यास आवडेल. समजले का? तू ते नाकारू शकत नाही. कोणताही खरा चांगला देवविषयक ज्ञानी हे जाणतो की ते सत्य आहे ज्याचा ते शोध करीत होते, परंतु तो ठीक तशाच प्रकारे येईल जसा योहान अग्रदूत ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या आधी आला होता. का? त्यांनी त्याला ओळखले नाही, कारण त्याच्याविषयी महान गोष्टींची भविष्यवाणी केली गेली होती. कारण तो सर्व उंच जागा सखल करणार होता, आणि सर्व खोरे उंच होत, सर्व खडकाळी जागा मैदान हो. आणि हो, तो ते संदेश दे यशया त्याच्या जन्माच्या 712 वर्ष अगोदर, आणि मलाकी तो येण्याच्या 400 वर्ष अगोदर, त्या सर्वांनी त्याच्याविषयी भविष्यवाणी केली. आणि ते अपेक्षा करीत होते की स्वर्गांतून एक मार्गिका खाली उतरेल, आणि हा भविष्यत वक्ता परमेश्वराच्या वतीने त्याचे शस्त्र हातात घेऊन बाहेर येईल. आणि काय घडले? एक मनुष्य जो तुम्हाला सहभागीतेचे पत्र दाखवू शकला नाही, जो आपली विश्वास पात्रता दाखवू शकत नव्हता, रानात राहिला, ज्याच्याकडे साधारण शालेय शिक्षण नव्हते. इतिहासकाराद्वारे आम्हास सांगण्यात येते की जेव्हा तो 9 वर्ष वयाचा होता, त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर रानात गेला आणि तेथे तो वाढला. त्याचे कार्य फार महत्वाचे होते. काही सेमिनरीत गोंधळ उडविणे, त्याला ख्रिस्ताची घोषणा करणे होते. परमेश्वर एका अशा मनुष्याचा उपयोग करू शकत नव्हता जो देवविषयक ज्ञानाने भरलेला आहे. तो ते करू शकत नव्हता. तो तर मागील गोष्टींचा हवाला देतो ज्या त्याने शिकले आहेत. तो या विषयीत सांगेल तर तो काही पाहण्यास जातो, तर तो त्याच गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करीतो ज्या त्याच्या शिक्षकांनी त्याला सांगितल्या आहेत. हे चांगले आहे की जर तुम्ही तशा गोष्टींपासून दूर राहाल आणि फक्त देवावर विश्वास ठेवाल. आणि आपण पाहतो की त्यांनी त्याला ओळखले नाही. अगदी प्रेषित जे तेथे उभे होते त्यांनी देखील त्याला ओळखले नाही. का? ते म्हणाले, शास्त्रलेख असे म्हणते की शास्त्री असे म्हणतात की एलिया. त्याने म्हटले, तो अगोदरच आला आहे आणि तुम्ही त्याला ओळखले नाही. आणि त्यालाही मी पुनरुत्थान किंवा स्वर्गरोहणाचे स्वरूप देतो. ते तर जाईल आणि मला ठाऊक आहे ते विचित्र भासते, परंतु जर प्रभूची इच्छा असेल तर आज रात्रीनंतर तुम्हाला कदाचित आणखी थोडे कळेल की ते कसे होणार आहे. ते इतके गुप्तरित्या होईल त्याविषयी क्वचितच कोणाला कळेल. जग फक्त विचार करील ते असेच चालत राहील जसे ते चालत होते, तशाच प्रकारे तो नेहमी करीत आला आहे. तुम्हाला माहित आहे, मला शंका वाटते की एक मी म्हणतो की जेव्हा येशू ख्रिस्त येथे होता, जेव्हा तो येथे होता, 90% पृथ्वीवरील लोक त्याला जाणू शकले. तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हा एलियाने भविष्यवाणी केली, मला शंका वाटते की तेथे क्वचितच कोणी त्याला ओळखले की तो. त्यांना माहित होते तेथे एक विक्षिप्त थोडासा वृद्ध धर्मवेडा मनुष्य होता, परंतु ते त्याचा द्वेष करीत होते. निश्चितच ते त्यास चक्रम व्यक्ती म्हणून संबोधित होते. आणि मला वाटते कुठलाही नवीन जन्म पावलेला ख्रिस्ती एक प्रकारे जगासाठी चक्रम व्यक्तीच आहे, कारण तुमचे परिवर्तन झालेले आहे. तुम्ही दुसऱ्या जगाचे आहात. तुमचा आत्मा त्या दरी पलीकडचा आहे. आणि येथे ही गोष्ट इतकी गोंधळाची आहे, जर तुम्ही वेगळे नाहीत तेथे काहीतरी चुकीचे आहे. तुम्ही अजूनही संसारात गुंतलेले जगिक आहात. तुम्हाला स्वर्गीय बुद्धीचे असले पाहिजे, आणि स्वर्ग वचनाद्वारे जगतो. आता आपण पाहतो की ही महान गोष्ट घडली आहे. आता आपण विश्वास ठेवतो की तेथे अलिशाचा खरा आत्मा येणार आहे. त्याचे भाकीत केले आहे की तो येईल. समजले? आणि आपण याचे स्मरण ठेवले पाहिजे. तो येथे त्याच्या स्वतःच्या ऋतूत आणि समयात असेल. आपण त्यासाठी आता पाया रचित आहोत, आणि ती कुठलीही संघटना नसेल. मी या विषयावर माझ्या एका चांगल्या मित्राशी असहमत आहे. तो म्हणतो तो एका लोकांचा समूह असेल. माझी इच्छा आहे की तू मला हे वचनाद्वारे दाखवावे. परमेश्वर न बदलणारा परमेश्वर आहे. तो कधीच त्याच्या योजना बदलत नाही. जर तो तसे करीतो तर तो परमेश्वर नाही. ते बरोबर आहे, कारण तो मर्त्य आहे आणि त्याला माझ्यासारखीच समज आहे, आणि तो चुका करतो. एदेन बागेपासून देवाने कधीच त्याची योजना बदललेली नाही. त्याने मुक्तीसाठी एक योजना केली, ते रक्त होते. आणि आपण शिक्षण मिळविण्याचा प्रयत्न केला, आपण हुकुमशाही करण्याचा प्रयत्न केला, आपण संप्रदाय करण्याचा प्रयत्न केला, आपण मानसशास्त्राचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला, आपण सर्व गोष्टींचा प्रयत्न केला की सर्वांना एकत्र करावे किंवा सर्वांवर प्रेम करून एकत्र करावी आणि इतर सर्व गोष्टी ते सहभागितेसाठी दुसरी कुठलीही जागा नाही परंतु रक्ताखाली. अद्याप पर्यंत एकच जागा आहे जेथे देव मनुष्याला भेटतो. परमेश्वर नेहमीच एका व्यक्तीशी व्यवहार करतो. दोघा व्यक्तींकडे दोन कल्पना असतात. पृथ्वीवर तिथे कधीच एकाच समयात भविष्यवाणी करणारे दोन मोठे संदेश नव्हते. मागे बघा आणि पहा तेथे होते का? नाही महाशय, तेथे खूपच द्विधा मनस्थिती आहे. त्याला एका मनुष्याचे संपूर्ण समर्पण व्हावे लागते आणि त्या मनुष्याचा उपयोग करतो, तो अशा मनुष्याचा शोध करतो. परंतु तेथे एका समयात असा मनुष्य असेल जो त्याला एक एक वचनाप्रमाणे ऐकेल. मला त्याची पर्वा नाही की कोण काय सांगते, ते वचनापासून कधीच हलणार नाही. ते बरोबर आहे, ते प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनावर वाट पाहतील आणि ते तोपर्यंत विचलित होणार नाहीत. तो योग्य रीतीने प्रकट केला जाईल. आता बाहेरचे जग त्याचा द्वेष करील, परंतु निवडलेले बीज, पूर्वनियोजित बीज, जसे येशूच्या दिवसात होते, जेव्हा तो प्रकाश त्याच्यावर पडला, त्या बीजात जीवन येईल. ते त्यास ओळखतील, ते त्यास समजतील. तुम्हाला त्याविषयी एकही शब्द बोलावा लागणार नाही. ती म्हणाली, महाराज, मला वाटते तुम्ही संदेश द्या आहात, मला ठाऊक आहे जेव्हा मसीहा येईल तो ह्या गोष्टी. त्याने म्हटले, मी तोच आहे. मुलांनो, त्या स्त्रीला हे पुरेसे होते. तिला त्यासाठी पूर्ण रात्रभर आणि दुसऱ्या रात्रीपर्यंत थांबण्याची गरज नव्हती. तिला ते तेव्हाच मिळाले. ती तिच्या मार्गावर होती. ती त्यांना त्याविषयी सांगत होती. आता लक्षात ठेवा, पहिले युग सिंहाचे युग होते. तो ख्रिस्त यहुदा वंशाचा सिंह होता. त्याने त्याच्या स्वतःच्या जीवनाच्या प्रभावाने ते युग चालवले होते. तो पहिला प्राणी होता ज्याचा अर्थ सामर्थ्य, जो मनुष्य वाणीने उत्तर देत होता. पुढचे युग बैलाचे युग होते किंवा काळ्या घोडेस्वाराचे युग होते. समजले? आता हेच कारण होते की पहिले युग श्वेत युग होते. जसे मी नेहमीच लोकांना बोलताना ऐकले आहे की पहिला स्वार अर्थात पांढरा घोडेस्वार जय प्राप्त करण्यासाठी पुढे गेला, जो मंडळीचे सामर्थ्य होता. आणि आपण पाहिले की त्याला एक मुकुट देण्यात आला. तो हा होता, तो मंडळी होता, तो मंडळी होता. परंतु तो कुठे गेला? रोमला गेला. तेच ते स्थान आहे जेथे तो गेला. त्याला त्याचा मुकुट मिळाला. आता दुसरे युग हे लाल घोड्याच्या स्वाराचे युग आहे, जे अंधकारमय युग होते. आणि आता नंतरचे युग मनुष्याचे होते. ते युग काळ्या घोड्या स्वाराचे होते आणि ते सुधारकांचे युग होते. समजले? जेव्हा जी वाणी बोलली. आता काळा घोडेस्वार जो ख्रिस्त विरोधी होता, परंतु जो त्या युगात बोलत होता तो मनुष्याला दर्शवित होता आणि तो बुद्धिमान, चालाक आणि हुशार होता. समजले? आणि पहा, त्यांना ते समजले नाही. त्यांनी त्याला बोलावले नाही, त्यांनी त्याला नाव दिले नाही. समजले? त्यांनी फक्त म्हटले की तो निघून गेला. परंतु आता जेव्हा गरुड युग आले, हेच ते युग आहे. देवाची सर्व काळ इच्छा होती की त्याच्या संदेष्टानी गरुडासारखी व्हावी. तो स्वतःला एक गरुड असे म्हणतो. गरुड इतका उंच जातो तेथे त्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही. तो केवळ वर उडत नाही, परंतु त्याला त्यासाठीच बनवलेले असते. जरी तो उंच जातो, तो पाहू शकतो की तो कुठे आहे. काही लोक वर जातात आणि ते पाहू शकत नाहीत की ते कुठे आहेत, म्हणून त्यांना वर तेथे जाण्याचा काहीच लाभ होत नाही. परंतु तुम्ही कावळा किंवा दुसऱ्या पक्षास गरुडाबरोबर उडू दिले, त्या दोघांचे तो लहान तुकडे करेल. त्याला जेथे जायचे आहे त्यासाठी त्यावर दबाव असायला हवा. आज तीच समस्या आहे. आपल्यातील काही जण दबाव घेत नाही. तुम्ही पहा, जेव्हा आपण उड्या मारतो आपण एकदम बाहेर पडतो. आणि परंतु आपण दबाव सहन करणारे असले पाहिजे. जेव्हा तुम्ही उंचावर जाता आणि गरुडासारखी तीक्ष्ण नजर तुमच्याकडे आहे, तर तुम्ही पाहू शकता की काय येत आहे आणि तुम्हाला समजते की काय करायचे आहे. आता गरुड युग ते प्रकट करते. आता आपण पाहतो की ते गरुड युगाचे प्रकटीकरण 10:7 आणि मलाकी 1:4 मध्ये अभिवचन दिले आहे. ते अंतिम दिवसात असेल. पहा, ते बरोबर आहे की ते तेथे असेल. ठीक आहे, लक्ष द्या. आता हा व्यक्ती पहा, आपण पाहिले आहे तो फिक्कट घोड्यावर स्वार आहे. फिक्कट, बाप रे. नंतर लक्ष द्या, 6,80,00,000 प्रोटेस्टंट, जे आम्ही काल रात्री स्मोकर्स ग्लोरियस रिफॉर्म रोमच्या रक्तसाक्षीच्या पुस्तकात पाहिले. आपणास आढळते की ते 1500 मार्क पर्यंत पाहिले होते, मला वाटते किंवा 18, मला आता निश्चित ठाऊक नाही. परंतु पहिल्या रोमन मंडळीला विरोध केल्यामुळे 6,80,00,000 लोकांना मारण्यात आले होते. यात आश्चर्य नाही, तो स्वतःला एका नावात सोंग घेऊ शकतो आणि मृत्यू म्हणू शकतो. तो निश्चितच तो होता. आता देवालाच ठाऊक आहे की या विरोधात्मक बायबलद्वारे, त्याच्या वचनाच्या शिकवणुकीद्वारे त्याने कित्येकांना आध्यात्मिकरित्या मरण्यास प्रवृत्त केले. तो हाच आहे ज्याने 6,80,00,000 लोक तरवारीने मारले आणि कदाचित अक्षरशः करोडो लोक या खोट्या शिकवणुकीद्वारे आध्यात्मिकरित्या मृत झाले. यात काहीच आश्चर्य नाही की तो मृत्यू हे नाव घेऊ शकतो. काय घोडेस्वाराला पाहिले? प्रथम एक ख्रिस्तविरोधी म्हणून तो मृत्यू होता, परंतु सुरुवातीला तो निष्पाप भासला. मग त्याला एक त्रिस्तरीय मुकुट मिळाला आणि त्याने एकीकरण केले. मग सैतानाने त्याची मंडळी आणि राज्य एक केले, कारण तेव्हा त्याचे दोघांवर प्रभुत्व होते. ख्रिस्तविरोधी हा सैतान मनुष्याच्या रूपात होता. आणि मला वाटते संत मत्ते 4 अध्याय सुद्धा आपणास सांगतो की सैतान आणि येशू आपल्या प्रभूस उंचावर नेले आणि एका क्षणात त्याला जगातील सर्व राज्ये आणि त्यांचे वैभव दाखविले. त्याला ती देऊ केली आणि तो म्हणाला ती त्याची आहेत. म्हणून तुम्ही पाहिले, जर तो त्याचे राज्य आणि त्यांची मंडळी एकत्रित करू शकतो तर लाल घोडेस्वार निश्चितच पुरेसा धावू शकतो. समजले? खरेच असे करू शकतो. तेव्हा आपण येथे त्याची मंडळी आणि राज्यांचे रहस्य पाहिले. त्याच्या सेवकाईच्या 4थ्या अवस्थेत त्याला पशु म्हणण्यात आले. पहिले त्याला ख्रिस्तविरोधी म्हटले गेले, पहा. मग त्याला खोटा संदेष्टा म्हटले गेले आणि त्याला पशु म्हणण्यात आले. आता आम्हाला तो येथे आढळतो जेव्हा त्याला पशु म्हटले आहे. आता मला वाटते की तुम्ही लक्ष द्यावे की हे 4थ्या घोड्यानंतर आहे. आणि जर तुम्ही 4थ्या घोड्यावर लक्ष द्याल, पहिला पांढरा होता आणि नंतरचा लाल होता आणि त्यानंतरचा काळा आणि 4था घोडा फिक्कट होता. इतर सर्व 3 त्यात प्रकट होत होते, कारण फिक्कट रंग लाल आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रण आहे. समजले? ते सर्व या एका घोड्यात एकत्रित केले होते. समजले? आणि तेथे तो 4था बनतो, किंवा वास्तवात त्या तिघांत एक आहे आणि सर्व ते त्या एकात मिसळलेले आहेत. आता मी तुम्हाला त्या चारही जणांना दाखवू इच्छितो. चिन्हांच्या ऐवजी तुम्ही 4 घ्या. आत्मिक गणितांकडे लक्ष द्या. परमेश्वर तिघांत आहे, हा 4 आहे. येथे तो 4 आहे. पहिला ख्रिस्तविरोधी पांढरा, दुसरा खोटा संदेष्टा लाल, तिसरा आकाश आणि पृथ्वीचा आणि मृत्यात्म्याच्या पापशालनाच्या ठिकाणाचा धर्मोपदेशक आहे, 4था घोडा पशु फिक्कट रंगाचा घोडा. सैतानाला स्वर्गांतून काढून टाकले आहे. तुम्ही ते वाचू इच्छिता काय? प्रकटीकरण 12:13, सैतानाला स्वर्गांतून खाली टाकून देण्यात आले होते. नंतर प्रकटीकरण 13:1-8 मध्ये तो त्या श्वापदाच्या व्यक्तीत देहधारी झाला. प्रथम तो ख्रिस्त विरोधी आहे आणि केवळ निकलायताचे शिक्षण म्हटले गेले. नंतर तो त्यापासून खोटा संदेष्टा झाला. जर तो ख्रिस्त विरोधक आहे, ख्रिस्त विरोधी विरुद्ध आहे. जे काही परमेश्वराच्या वचनाविरुद्ध आहे ते परमेश्वराविरुद्ध आहे, कारण वचन परमेश्वर आहे. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देहधारी झाला ख्रिस्त आणि आमच्या मध्ये त्याने वस्ती केली. आणि आता तो वचनाविरुद्ध आहे, म्हणून तो ख्रिस्त विरोधी आहे. परंतु आत्म्याला मुकुट घालता येत नाही, हेच कारण आहे त्याला मुकुट मिळाला नाही. फक्त धनुष्य होता, परंतु बाण नव्हते. आणि जेव्हा त्याचा मुकुट घालण्याचा समय आला, तेव्हा तो त्याच्या ख्रिस्त विरोधी शिक्षणाचा खोटा संदेष्टा बनला. तुम्हाला ते समजले का? मग त्याला एक तलवार मिळाली, कारण त्याने त्याच्या शक्तीचे एकत्रीकरण केले. मग त्याला कोणालाही विचारण्याची आवश्यकता भासली नाही. तो राज्याचा राज्यपाल आहे, तो स्वर्गाचा राज्यपाल आहे. त्याला त्रिस्तरीय मुकुट मिळाला आहे. त्याने स्वतः मृत आत्म्याच्या पापशालनाच्या ठिकाणाची कल्पना बनविली आहे. ती कल्पना अशी की जर त्यांच्यातील कोणी मृत झालेले आहे आणि त्यांच्याकडे पैसे आहेत, जर ते त्यांना बाहेर काढण्यासाठी पैसे देऊ शकतात, तो त्या मृत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करू शकतो, कारण त्याच्याकडे तसे करण्याचे सामर्थ्य आहे. तो पॅरिशवरचा धर्मोपदेशक आहे, निश्चितच तो आहे. तो पृथ्वीवर परमेश्वराची जागा घेतो. जर ते कोणत्याही गोष्टीसारखे स्पष्ट नाही. आपण हे बायबल मधून पाहिले आणि आपण त्याची अंकांचे अंक मोजले आहेत आणि इतर सर्व गोष्टींतून पाहिले आहे. येथे तो आहे, तो येथे 4 अंकात आहे, 3 अंकात नाही, पहा 4थ्या अंकात आहे. आता आपण प्रकटीकरण 12 मध्ये वळूया. आपण केवळ हा थोडासा भाग वाचूया, कारण आपल्याकडे ते करण्यास वेळ असेल. आणि आपण प्रकटीकरण 12 अध्याय आणि 13 वचन वाचूया. आणि त्याचवेळी तेथे मोठा भूकंप झाला. नाही, मी चुकीच्या जागी आहे. 13 वचन. आणि आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत असे पाहून अजगराने पुसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला. आता तुम्ही पहा, तो पृथ्वीवर टाकला गेला आणि देहधारी बनला, कारण ख्रिस्त विरोधी आत्मा मनुष्यामध्ये देहधारी झाला. तो मनुष्य एका गोष्टींतून दुसरीकडे बदलला, ख्रिस्त विरोधी आत्म्यापासून खोटा संदेष्टा, आणि मग त्याच्यामध्ये पशु आला. अगदी तशाच प्रकारे जशी खरी मंडळी वाढते, तशी त्याची मंडळी ख्रिस्त विरोधी पासून खोटा संदेष्टा आणि नंतर येणाऱ्या महान युगात श्वापद उदयास येणार आहे. तशाच प्रकारे वधू न्यायीकरण, पवित्रकरण आणि पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यांतून आले. ख्रिस्त लोकांमध्ये आहे आणि त्याने त्याची विरुद्ध नक्कल केली आहे. किंबहुना तुम्ही त्याची प्रतिछाया पहा, तो अगदी तोच आहे. तो तोच आहे, त्याला स्वर्गांतून टाकून दिले होते. आता आपण असे प्रकटीकरण 13:1-8 मध्ये पाहण्यास मिळते. आणि मी एक श्वापद समुद्रांतून वर येताना पाहिले. आता 12 अध्यायात त्याला टाकून देण्यात आले. आता लक्ष द्या, एक श्वापद समुद्रांतून वर येताना पाहिले. त्याला 10 शिंगे व 7 डोके असून त्याच्या शिंगांवर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती. आणि जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते आणि त्याचे पाय ओ. जर आपल्याकडे आता वेळ असता तर आपण बाकीचे रात्रभर या चिन्हावर घेतले असते आणि त्याने ठीक त्याला पुन्हा प्रकट केले असते. तुमच्यामधील बरेचसे सर्व लोक इतर अध्यायांतून याविषयी जाणतात. त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. पहा, सैतान देहधारी झाला आणि त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले. आणि जेव्हा आम्ही ते खालपर्यंत वाचता, जर तुम्हाला पाहिजे असेल, जेव्हा तुम्हाला वाचण्याची संधी मिळेल तेव्हा तुम्ही ते खालपर्यंत वाचू शकता. आपण त्याचा थोडासा अंश वाचूया. आणि त्याच्या डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखा माझ्या दृष्टीस पडले, तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या श्वापदा मागून गेली. तुम्ही फक्त लक्ष द्या, तुम्ही कधीच साम्यवादाकडे लक्ष देऊ नका. हे काहीच नाही परंतु परमेश्वराच्या हातातील एक हत्यार आहे, यासाठी की तुम्हाला एके दिवशी रक्ताचा सूड घेण्यास मदत करावी. उद्या रात्री आपण याविषयी पाहू. समजले? आणि त्यांनी त्या अजगराला नमन केले. हा अजगर कोण होता? सैतान. ते बरोबर आहे. तो अग्निवर्ण अजगर. हे बरोबर आहे. अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला म्हणून त्यांनी अजगराला नमन केले. आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले, या श्वापदासारखा कोण आहे? त्याच्या बरोबर कोणाला लढता येईल? आणि त्याला मोठमोठ्या देवनिंदात्मक गोष्टी बोलणारे तोंड देण्यात आले व 42 महिने त्याला आपले काम चालविण्याची मुभा देण्यात आली. आणि त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास तेथे तुम्ही आहात. पहा, ठीक आहे. अर्थात त्याचे नाव, त्याला उपाधी दिली. आणि त्याचा मंडप म्हणजे जे पवित्र आत्म्याचे वस्तीस्थान, रोम व्हॅटिकन सिटी जागा बनवण्यासाठी. तुम्ही खाली जाऊ शकता. आणि जे स्वर्ग निवासी देवाविरुद्ध निंदा केली असे सांगून की ते मध्यस्थ होते आणि पवित्र जनाबरोबर लढण्याची, आणि त्याने तसे केले आणि त्यास जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली. त्याने ते केले. त्यांना वधस्तंभावर जाळले, त्यांना सिंहांना खाण्यास दिले आणि त्यांना जसे पाहिजे तसे मारून टाकले. आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे यांवर त्याला अधिकार देण्यात आला. रोम मध्ये असे कधीच झाले नव्हते जोपर्यंत पागन रोम पोपच्या रोम मध्ये बदलले गेले नाही आणि कॅथलिक सामर्थ्य जगभरात पसरले. सार्वत्रिक कॅथलिक मंडळी बनवली आणि पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्याला नमन करते. ज्या कोणाची नावे त्या पुस्तकात, माझे तेल आणि द्राक्षरसाला स्पर्श करू नका. समजले? आणि ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वदलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाही, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करते. ज्या कोणाला कान आहे तो ऐको. जो कैदेत जावयाचा तो कैदेत जातो, जो तरवारीने जीवे मारी त्याला तरवारीने मरणे भाग आहे. यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो. आता पहा, काल रात्री आपण त्याच्या महान तरवारीने वध करण्याच्या विषयाकडे आलो होतो. आपण पाहतो की तो ही तरवारीने, वचनाच्या तरवारीने मारला जाईल. परमेश्वराचे वचन दुधारी त्याचा वध करते आणि त्याला खाली पाडते. 7 गर्जना त्यांचे शब्द त्या समूहात सांगेपर्यंत थांबा जे खरोखरी परमेश्वराचा शब्द घेऊ शकतात आणि त्यांना देऊ शकतात. ते तुकडे तुकडे करून कापील आणि ते आकाश बंद करू शकतात. ते हे बंद करू शकतात किंवा जे त्यांना हवे ते करू शकतात. महिमा तो त्याच्या मुखांतून निघणाऱ्या शब्दाद्वारे जे दुधारी तलवारीपेक्षा धारदार आहे त्याद्वारे वधला जाईल. जर त्यांना हवे असेल तर ते शेकडो करोड टन माशांना बोलू शकतात. आमीन. ते जे बोलतील ते घडेल, कारण तो देवाच्या मुखांतून निघणारा देवाचा शब्द आहे. होय, आमीन. देव सदैव त्याचे वचनच पाठवितो, परंतु तो सदैव ते कार्यान्वित करण्यासाठी मनुष्याचा उपयोग करतो. मिस्रात परमेश्वर त्या माशांना बोलावू शकला असता, परंतु तो म्हणाला, मोशे हे तुझे काम आहे, मी फक्त तुला काय करायचे ते सांगेन आणि तू जाऊन ते कर. त्याने ते संपूर्णत केले. समजले? त्याने त्यांना बोलावण्यासाठी सूर्याची निवड केली असती, त्याने चंद्राला त्याला बोलावण्यास सांगितले असते, किंवा वाऱ्याला ते बोलावण्यास सांगितले असते, परंतु त्याने म्हटले मोशे. त्याने त्याचा मनुष्य निवडला. बरोबर आहे. आता येथे आपण पाहतो की हा सैतान त्याला स्वर्गांतून खाली टाकल्यावर या श्वापदामध्ये त्याने स्वतःला देहधारी केले आणि आता तो एक श्वापद आहे, ख्रिस्त विरोधी खोटा संदेष्टा. आणि आता श्वापद आणि त्याला मृत्यू हे नाव देण्यात आले आणि नरक त्याच्या मागे आहे. सैतान पूर्णतः त्याच्या राजासनावर आहे. ओ माझ्या प्रभू, पृथ्वीवर तो सैतान आहे, पृथ्वीवर प्रतिनिधी आहे. तो आता जगाच्या राज्यांचा मुख्य आहे. तीच राज्ये जी त्याने प्रभू येशूला मत्ते 4 मध्ये देऊ केली. सैतान आता पूर्ण राजा बनला आहे. आता हे नंतर घडणार आहे. आता तो खोटा संदेष्ट आहे. काही वेळानंतर तो श्वापद होईल, जेव्हा तो यहुद्यांसमवेत झालेला त्यांचा करार मोडेल. तुम्हाला माहित आहे, ठीक आहे. आता लक्ष द्या, त्या समय त्याला एका श्वापदाचे अंतकरण देण्यात येईल आणि सैतान त्याला स्वतःच देहधारी करील, कारण जेव्हा वधू वर जाईल सैतान बाहेर टाकला जातो. समजले? समजले? हे जेव्हा होईल तेव्हा त्याचे सर्व दोषारोप करण्याचे काम पूर्ण होईल. समजले? आता पहा, जोपर्यंत मध्यस्थ राजासनावर बसलेला आहे सैतान तेथे उभा राहू शकतो आणि दोषारोप करू शकतो, कारण तो दुसऱ्या बाजूचा वकील आहे. तो ख्रिस्ताचा विरोधक आहे आणि ख्रिस्त तो तेथे उभा आहे, विरोधक तेथे उभा आहे, बोलत आहे, परंतु थांब, आदम पडला, आदमाने हे केले, मी त्याला जिंकले, मी त्याच्या पत्नीस खोट्यावर विश्वास ठेवण्यास लावले आणि तो म्हणाला ती त्यामुळे शापित होईल, मला हे मिळाले आहे. परंतु येथे मध्यस्थ उभा आहे, आमेन, निकटचा सोडविणारा, आमेन. तो ते रक्त घेऊन उभा आहे, जे रक्त पाप्यांचे अत्यंत अधम हृदय घेऊ शकते आणि बदलू शकते. मध्यस्थ राजासनावर आहे. होय महाशय, सैतान म्हणाला, परंतु ते अपराधी आहे. तो म्हणू शकतो, ते अपराधी नाहीत. त्या क्लोरॉक्स विरंजकाचा शोध किंवा निर्मिती ते शाहीचे डाग किंवा इतर कुठलेही डाग काढण्यासाठी केला होता, त्यांच्याकडे ते आहे. ते पूर्णपणे तोपर्यंत नष्ट करतील जोपर्यंत तुला ते कधीच पुन्हा मिळणार नाही. ते पुन्हा त्या वायूत आणि त्या वैश्विक प्रकाशात निघून जातात आणि पूर्वीचे परमाणू आणि इतर सर्व गोष्टी जोपर्यंत ते त्याच्या मूळ अवस्थेत जात नाही जेथून ते आले आहेत तोपर्यंत बदलत जातात. ते एक निर्मिती आहेत. निर्मितीला निर्मात्यापासून यावे लागते, परंतु सर्व रसायने जे निर्माण केले होते आणि एकत्र केले होते त्यांचे विघटन झाले आहे आणि तेच सर्व त्या शाईच्या डागाबरोबर होते. त्याचा काही अंश उरत नाही. अगदी पाण्याचा डागही त्या क्लोरॉक्स मध्ये एकजीव होऊन जातो, जी राख आहे. आमेन. परमेश्वराला गौरव असो, ते पूर्णतः शुद्ध झाले आहे. तेच येशू ख्रिस्ताचे रक्त परमेश्वराच्या खऱ्या लेकरांसाठी करते. जेव्हा तो त्या पापाची कबुली देतो आणि तेथे उभा राहतो, तो त्याच्या दयेने चांगुलपणाने न्यायी ठरतो. हे इतके महान आहे की परमेश्वर म्हणतो, मी ते यापुढे आठवत नाही आणि हा पूर्णपणे माझा पुत्र आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरी त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेलच असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही उद्धार पावलेले पुत्र आहात. आमेन. मला ठाऊक आहे, ते खरे आहे. मी 6 वेगवेगळ्या समयी खारींना पलीकडून प्रकट होताना पाहिले आहे. मला ठाऊक नाही की येथे बसलेले किती जण हे जाणतात. अगदी तसे तो खारी निर्माण करू शकतो जसे तो माशा किंवा भिडू किंवा दुसरे काहीही निर्माण करू शकतो. तो परमेश्वर आहे, निर्माण करता आहे, खरे आहे. आणि जेव्हा कोणीही मर्त्य मनुष्य, परंतु जेव्हा त्या मर्त्य मनुष्याच्या पापांची कबुली दिली जाते आणि ते त्या येशू ख्रिस्ताच्या क्लोरॉक्स विरंजकात टाकले जाते, ते सर्व पापे नष्ट करते. तो पूर्णतः शुद्ध, व्यभिचार रहित, पाप रहित, दोष रहित आहे. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याच्याने पाप करवत नाही. ते विरंजक त्याच्यात आणि देवामध्ये उभे राहते. ते पाप तिथे कसे पोहोचू शकते? जेव्हा त्याचे विघटन केलेले आहे आणि ते ज्याने विकृत केलेले आहे त्याच्याकडे परत पाठवलेले आहे. आमेन. वा, मला धार्मिक असल्यासारखे वाटते. मी तुम्हाला सांगतो की जसे हे प्रकट होण्याची सुरुवात आहे तसे मला उत्तेजना मिळत आहे. आता लक्ष द्या, सैतान पूर्णतः त्याच्या राजासनावर आहे. होय महाशय, ते त्याने परमेश्वराला देव केले होते जे त्याने आपल्या प्रभूला देव केले होते. येथे तो या त्याच्यामध्ये श्वापदाच्या अंतकरणासह बसलेला आहे. आता येथे तो व्यक्ती आहे. ते श्वापद देहधारी सैतान येथे पृथ्वीवर त्याने त्याचे येणे ढोंगाखाली प्रकट केले आहे. ओ बापरे, खऱ्या वचनाच्या खोट्या सबबीखाली त्याने त्याला स्वतःच वचनाशी जोडलेले आहे. त्याने अगदी तीच गोष्ट केली जी त्याच्या प्रतिछायेने केली. 2000 वर्षापूर्वी जो यहुदा होता त्याने काय केले? यहुदा जो सुरुवातीपासून सैतानाचा होता तो विश्वासी म्हणून आत आला. तो नाशाचा पुत्र म्हणून जन्माला होता. त्याने काहीच येशूवर सोपवले नव्हते कारण तो त्याला प्रारंभापासून ओळखीत होता. आमेन. कारण तो वचन होता. ठीक आहे. आणि लक्ष द्या, यहुदाने खजिनदाराची जागा घेतली आणि पैशाद्वारे पडला. या दिवसांतील मंडळीनेही तेच केले आहे. कॅथोलिक मंडळी जसे आपण काल रात्री पाहिले, नोवेनासाठी प्रार्थनेसाठी पैसे घेत आहे आणि सर्व गोष्टींसाठी पैसे घेत आहे. आणि बिलकुल असेच कॅथोलिक मंडळींच्या मुली प्रोटेस्टंट बरोबरही आहेत. ते त्याच गोष्टी करीत आहेत. सर्व गोष्टी पैशाशीच जोडलेल्या आहेत. तेथेच जेथे यहुदाचे पतन झाले आणि येथेच जेथे त्याचे पतन झाले आणि तेथेच प्रोटेस्टंट पडले. या फिक्कट घोड्यावर, जो फिक्कट घोड्यावर स्वार आहे, लक्ष द्या, तो शेवटचा स्वार आहे. तो त्याच्या शेवटच्या घोड्यावर आहे. आता ते आपल्या दिवसात नव्हते, ते नंतर होईल. ते एक रहस्य आहे ज्याचे भाकीत करण्यात आले होते. कारण पहा, जेव्हा ते घडते तेव्हा खरी मंडळी वर गेलेली असेल. जेव्हा ख्रिस्त येथे पृथ्वीवर प्रकट होईल तेव्हा हा व्यक्ती प्रकट होतो आणि संपूर्णपणे ख्रिस्त विरोधकापासून सैतान होतो, जो तो सर्व समय होता. सैतान स्वतः खोट्या संदेष्टांतून श्वापदामध्ये येतो आणि तो फिकट घोड्यावर स्वार आहे. तो सर्व रंगाचे मिश्रण आहे. त्याला फिकट आणि प्राणघातक बनविण्यासाठी सर्व प्रकारच्या रंगाचे मिश्रण केलेले आहे. परंतु जेव्हा आपला प्रभू येथे पृथ्वीवर प्रकट होईल, तो बर्फासारख्या शुभ्र घोड्यावर स्वार होईल आणि तो पूर्णपणे इमॅन्युएल असेल. परमेश्वराचे वचन एका मनुष्यामध्ये देहधारी होईल. समजले? त्यांच्यात तर कितीतरी फरक आहे. हा त्यांच्यातील फरक आहे. लक्ष द्या, ख्रिस्त विरोधी फिक्कट रंगाच्या मिश्र रंगाच्या घोड्यावर आहे. घोडा एक श्वापद आहे जो ताकद दर्शवितो. त्याची ताकद पूर्ण रीतीने एकत्रित जोडलेली आहे. का? हे राजकारण आहे. ती राष्ट्रांची ताकद आहे. ती धार्मिक ताकद आहे. ती दुष्ट आत्म्यांची ताकद आहे. ती सर्व प्रकारची शक्ती एकत्रित करून बनविलेली आहे. जेव्हा तो फिक्कट रंगाच्या घोड्यावर होता त्याच्याकडे सर्व प्रकारची ताकद आहे. परंतु जेव्हा येशू येतो तो एका घट्ट रंगाच्या घोड्यावर येतो. वचन. आमेन. हा फिक्कट रंग लाल, पांढरा, काळा या तीन रंगाच्या मिश्रणाने बनलेला आहे. ते तीन रंग एकामध्ये प्रदर्शित होतात आणि तीन शक्ती एकामध्ये प्रकट होतात. पांढरा घोडा, काळा घोडा, लाल घोडा. आणि निश्चितच हे तीन मुकुट एकातच आहेत. समजले? मी स्वतः तो मुकुट जवळ उभा राहून पाहिला आहे. तो मुकुट काचेच्या फ्रेम मध्ये असल्यामुळे मी तो घेऊ शकलो नाही. तेथे त्या फ्रेमवर मोठे टाळे लावले होते. तो तेहिरी मुकुट होता. म्हणून मला ठाऊक आहे की ते सत्य आहे. तेथे तो आकाश, मृत आत्म्याच्या पापक्षालनाचे ठिकाण आणि पृथ्वी, त्या प्रमुख धर्मगुरूच्या रूपात तो तेहिरी मुकुट घालून होता. तीन सामर्थ्य एकत्र आले होते. पहा, सर्व फिक्कट रंगात एकत्रित झाले होते. मृत्यू सर्व गोष्टींवर आला होता. राजकीय आणि धार्मिक आणि सैतानी शक्ती एकत्रित झाली होती. राजकारणात तो राजकारणाचा राजा आहे. सैतान चालाक आहे. होय, निश्चितच. त्यांच्यावर बुद्धी चातुर्याने मात मिळविण्याचा प्रयत्न करू नका. फक्त प्रभूवर विश्वास ठेवा. फक्त तेच करा. जसे आपण सर्वांनी पूर्वी याचा अभ्यास केला आहे, सर्व हुशारी, शिक्षण आणि अशा गोष्टी चुकीच्या बाजूने येतात. तुम्ही या गोष्टी वचनांतून पहा. शोधा की त्या बरोबर आहेत का. काइनाची संतती पहा. आणि पहा त्याचे काय झाले. मग शेताची संतती पहा, ते कोण होते. असे नाही की मी अज्ञानास बढावा देत आहे, मुळीच नाही, नाही महाशय. परंतु तुम्ही बायबल मधील कोणीही व्यक्ती घ्या, तो क्वचितच. आणि तेथे एक पॉल नावाचा बुद्धिमान मनुष्य होता, आणि त्याने म्हटले ख्रिस्ताला जाणण्यासाठी त्याला सर्व गोष्टी ज्या त्याला ठाऊक होत्या त्या विसराव्या लागल्या. त्याने म्हटले मी तुमच्याकडे मनुष्याच्या ज्ञानाने मोहक शब्द घेऊन आलो नाही, परंतु मी तुमच्याकडे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने आलो आहे. ते बरोबर आहे की तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आला आहे. तुम्ही दुसऱ्यांकडे पहा, त्यांच्यातील काहींना उजव्या डाव्या हाताचा भेद कळत नाही. आणि पूर्वकालच्या संदेष्टांकडे पहा आणि पहा ते कुठून आली आणि मला काय म्हणायचे ते तुम्हाला समजते काय. पहा ते हुशार, बुद्धिमान आणि ज्ञानी आहेत. ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला परमेश्वरापासून दूर नेते. त्याच्याकडे तीन अधिकार आहेत किंवा तीन कार्यकक्ष आहेत, पृथ्वी, स्वर्ग आणि मृतात्म्यांच्या पाप क्षालनाचे ठिकाण. तो स्वतः एक त्रैक्य आहे, त्यानेच तो बनवलेला आहे. तो तिघांना चालवित आहे, त्याचे अधिकार तिघांमध्ये आहे. तिघांचे अधिकार तिहेरी मुकुट. त्याचा घोडा, घोडेस्वार तीन रंगाचा आहे, हे त्याचे कार्यालय आहे. चार, पुन्हा तुम्ही पुन्हा चार बघा, ठीक आहे. त्याच्या सेवकाईच्या तीन अवस्था त्याला एक व्यक्ती बनवतात. सैतान देहधारी होतो, त्याच्या सेवकाईच्या तीन अवस्था ख्रिस्त विरोधी, खोटा संदेष्टा आणि श्वापत, हे तीन ते दर्शक आहेत. आता ते तीन दर्शक त्याला बनवतात. परमेश्वर देखील स्वतःला पाणी, रक्त, आत्मा यामध्ये प्रकट करतो. एका ख्रिस्ती व्यक्तीला परमेश्वराच्या वचनाद्वारे परमेश्वराचा पुत्र बनवतो, समजले. आणि या तीन शक्ती त्याला सैतान बनवतात, समजले. येथे जे पाणी, रक्त आणि आत्मा, ते परमेश्वराचे आहे. आणि ते राजकारण, धर्म आणि सैतानी शक्ती एकत्रित मिळून त्याला सैतान बनवितात. ख्रिस्ताचे पहिले आगमन मर्त्य होते, तो तीन वेळा येतो. ख्रिस्त तिघांत आहे, समजले. पहा तो कसा येतो, तो चार मध्ये येतो. ख्रिस्ताला पहा, पहिले आगमनाच्या वेळी तो मर्त्य म्हणून रक्त सांडण्यासाठी आणि मरण्यासाठी येतो, ते बरोबर आहे. ते त्याचे पहिले आगमन आहे. त्याचे दुसरे येणे हे रॅप्चर आहे. आपण त्याला आकाशात अमर्त्य असे भेटू. तो त्याचे तिसरे येणे, तो देहधारी परमेश्वर आहे. आमेन. परमेश्वर इमॅन्युएल पृथ्वीवर राज्य करण्यास येतो. त्याचे केवळ तीन आगमन आहेत. आता तुम्ही त्या स्वाराच्या चौथ्या अवस्थेवर लक्ष द्या. या स्वाराची चौथी अवस्था मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे परमेश्वरापासून सार्वकालिक वेगळे होणे. हाच मृत्यूचा अर्थ आहे, परमेश्वरापासून सर्व काळासाठी वेगळे होणे. आता जर आपण या स्वाराला विषयाबाहेर ठेवले आहे, जर आपण बायबलद्वारे दाखवले आहे की हा स्वार कोण आहे, आणि आपण ते डोंगर आणि दुसऱ्या गोष्टी खोलात जाऊन विस्तृतपणे अभ्यासले आहेत, आणि आता गरुडाद्वारे त्याला मृत्यू हे नाव देण्यात आले, त्याला तेच नाव दिले आहे. लक्षात ठेवा, मृत्यू हे सर्व काळासाठी परमेश्वरापासून वेगळे होणे आहे. लक्षात ठेवा, संतजन मरत नाही, ते मरत नाही, झोपी जातात. जो माझी वचने ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, ते बरोबर आहे. त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणांतून जीवनात पार गेला आहे. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, असे येशू म्हणाला. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. लाजरस मृत होता का, तो झोपला आहे. भिऊ नका, मुलगी मरण पावली नाही परंतु झोपली आहे. ते उपहासाने त्याच्यावर हसले, ते खरे आहे. होय माझ्या प्रभू, समजले. संत जण मरत नाहीत. परमेश्वरापासून वेगळे होणे हे मृत्यू आहे, सर्व काळासाठी मृत्यू आहे. आणि या स्वारास मृत्यू म्हटले आहे, म्हणून त्याच्यापासून दूर राहा. तो कोण आहे, एक संघटित संघटनेची प्रणाली आहे. प्रथम मंडळी संघटित झाली जेव्हा त्याने कॉन्स्टाइन्सची समज नायसिया सभेत स्वीकारली. काल रात्री आपण त्या स्त्रियांचा अभ्यास केला आणि दाखवले की कशा प्रकारे हव्वा, पहिली वधू, तिच्या पतीने तिला जाणण्याआधी एदेन बागेत परमेश्वराच्या वचनावरील अविश्वासाद्वारे पतित झाली. आत्मिक वधू जी ख्रिस्ताच्या पेंटिकॉस्टच्या दिवशी जन्म पावली, ख्रिस्ताने तिला प्राप्त करण्याआधी काय घडले, ती रोम येथे पतित झाली. ती कशी पतित झाली, तिने सिद्धांतासाठी तिने वचनाच्या पवित्रतेस गमावले. आमेन. ओ बापरे, होय महाशय, मी अनुभव करीत आहे की हे विचार करता मला पुन्हा उत्तेजना प्राप्त होत आहे. माझा अर्थ अमूर्खपणाने वागणे नव्हे, मला तसे म्हणायचे नाही, परंतु तुम्हाला ठाऊक नाही की ते माझ्यासाठी काय आहे. मी यासाठी 4 दिवसांपासून बसलेलो आहे आणि मला फक्त काहीतरी सांगायचे आहे की मला पुन्हा एक प्रकारचा मानवी अनुभव येत आहे. तुम्हाला ठाऊक आहे मला काय म्हणायचे आहे. होय, ठीक आहे, मी तसे बोलण्यास सुरुवात करतो आणि तुम्हाला माहित आहे मला सर्वत्र दृष्टांत दिसतात, ते खरे आहे. पहा, हेच कारण आहे मी पुन्हा परत येण्यासाठी काहीतरी बोलतो आणि स्वतःला परत येण्यासाठी हलवितो. समजले? तुम्ही कधी माझे निरीक्षण केले आहे? जेव्हा मी गुप्त विचारांना प्रकट करतो, मी काहीतरी बोलेन ज्यामुळे लोक हसतील, नंतर मी असे काहीतरी सांगेन लोक रडतील, मग मी काहीतरी सांगेन ते रागावतील. मी असे काहीतरी पाहत असतो आणि मी काहीतरी सांगतो की ते कसे होते, मग मी एक प्रकारचा प्रकाश त्यांच्यावर पाहतो आणि पाहतो की काय घडते. मग मला कळते ते कुठे आहे आणि मी जाणतो की ते बोलावीत आहे किंवा नाही. जर ते नाही आहे, जो खरा विश्वासी आहे तो तेथे बसतो, ते खरे आहे, तेव्हा तू त्यांना बोलावतो, म्हणतो तू अमुक अमुक आहे. आणि जेव्हा तुम्ही खाली जाता, आत्मा अभिषेक करण्यास सुरुवात करतो, तेव्हा तुम्हाला प्रकाश सर्व बाजूंनी येताना दिसतो. म्हणून तेच कारण आहे मी काहीतरी सांगतो जे पुन्हा मागून सुरुवात करतो, ती पुन्हा नव्याने सांगण्यास सुरुवात होते. समजले? मागील रविवारपासून मी एका खोलीत बसून अभिषेकाखाली प्रार्थना करीत आहे आणि मला ठाऊक आहे ते खरे आहे. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, मला ठाऊक आहे तुम्ही ठेवता. तुम्ही या आठवड्याच्या शेवटी पहा. ओ, समजले? समजले? ठीक आहे, समजले. आता मृत्यू म्हणजे सर्व काळासाठी परमेश्वरापासून वेगळे होणे. आणि लक्षात ठेवा, आता संत जन मरत नाहीत. लक्षात ठेवा, त्याच्या वधूला फिकट घोडा देण्यात आला होता. मला म्हणायचे आहे, या स्वाराला पुढे जाण्यासाठी फिकट घोडा देण्यात आला होता. त्याला पुढे जाण्यासाठी फिकट घोडा देण्यात आला होता. आता आपल्याला माहित आहे ते काय होते. आपल्याला ठाऊक आहे ती मंडळी काय होती. आणि आठवा, आपण काल रात्री पाहिले की ती केवळ कलावंती नाही, तर ती अमंगळपणाची आई होती. आणि आपण पाहिले की तिला कशामुळे कलावंती म्हटले आहे, ती त्या तऱ्हेची स्त्री होती. अशा प्रकारच्या मिश्र श्रोत्यांपुढे असे शब्द बोलणे हे अशोभनीय आहे, परंतु बायबल तसे सांगते. तुम्हाला समजले? म्हणून आपल्याला कळते की ती अशी स्त्री आहे जी तिच्या लग्नाच्या प्रतिज्ञेशी अविश्वासू राहते. आणि तुम्ही पहा, ती स्वतःला स्वर्गाची राणी म्हणते. ती परमेश्वराची वधू असेल, ख्रिस्त परमेश्वर आहे. आणि आपण पाहतो की ती व्यभिचार करते आणि सर्व पृथ्वी तिच्या राजांना ती जारकर्म करण्यास लावते. आणि सर्व धनवान पुरुष आणि महान पुरुष सर्व पृथ्वी तिच्या मागे गेली. समजले? आणि मग आम्ही पाहतो की तिने काही मुलींना प्रसवले आणि त्या वेश्या होत्या. ही वेश्या काही आहे, परंतु एका वेशेसारख्याच आहेत. एक जारकर्मी, जारकर्म, दुष्ट, व्यभिचार करणारी आहे. त्यांनी काय केले? त्यांनी संप्रदाय प्रणाली केली, मनुष्याने बनविलेली प्रणाली शिकवली. पेंटिकॉस्ट आणि संपूर्ण समूह हेच आहेत. आता पेंटिकॉस्टल्स वाले, तुम्ही आपला विवेक खिशात ठेवू नका. मला तुम्हाला काही सांगू द्या, आपण या गोष्टी समोरासमोर पाहूया. आपण या खिचावाच्या मार्गात खूप मागे आहोत. येथे पहा, आपण लावदिकिया मंडळीच्या युगात राहत आहोत आणि ते इतर सर्व मंडळ्यां सर्वात हास्यास्पद मंडळीचे युग आहे. कोमट आणि एकटेच जेथे ख्रिस्त मंडळी बाहेर आहे, तो आत येण्याचा प्रयत्न करीत आहे, तो पेंटिकॉस्टचा संदेश आहे. ओ, म्हणतो मी श्रीमंत आहे. मुला, तू अगोदर गरीब होता, आता पहा तू खरोखरीच श्रीमंत झाला आहेस. तुला कशाचीही गरज नाही. आणि ओ, तू काय होतास? तो म्हणतो, तू उघडा वाघडा, दरिद्री, आंधळा, दीन, अभागी आहेस आणि हे तुला कळत नाही. आता जर एक मनुष्य बाहेर रस्त्यावर उघडा असेल आणि ते त्याला कळले, तर तो त्याला स्वतःला मदत करण्याचा प्रयत्न करेल की नाही? परंतु जेव्हा त्याला ते माहीत नाही आणि तर तुम्ही त्याला काही फरक सांगू शकत नाही, तेव्हा तो मोठ्या दयनीय स्थितीत आहे. देवा त्याच्यावर दया कर. बरोबर आहे, लक्ष द्या. हो, बाप रे. आता लक्षात घ्या, हा ख्रिस्त विरोधी, तो स्वतः एक पुरुष आहे. त्याची वधू, जी त्याची मंडळी आहे, जिला पश्चाताप करण्यासाठी समय दिला होता आणि तिने त्या थुवतीरा मंडळीच्या युगात पश्चाताप केला नाही. तुम्हाला त्याचे स्मरण आहे का? आपण फक्त एका मिनिटासाठी मागे जाऊया. एका मिनिटासाठी मागे जाण्याने आपले नुकसान होणार नाही. आपण एका मिनिटासाठी प्रकटीकरणाच्या दुसऱ्या अध्यायाकडे जाऊया. आपण दुसरा अध्याय वाचूया जो थुवतीरा युगाविषयी आहे. आता याकडे लक्ष द्या. आता घाई करूया. आपण समाप्त होण्याच्या वेळेकडे आलो आहोत आणि अजून आपण चौथ्या शिक्क्याला सुरुवात केली नाही. परंतु थुवतीरा मंडळीवर लक्ष द्या. दुसऱ्या अध्यायाच्या 18 वचनापासून त्याची सुरुवात होते. थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला हा संदेशवाहक आहे. लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहे आणि ज्याचे पाय सोन पितळीसारखे आहे, तो देवाचा पुत्र म्हणतो, तुझी कृत्ये आणि तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत, आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणविते, तेथे तुम्ही आहात. तुम्ही तिला बायबल मध्ये जाणता. ती अहाबाची पत्नी होती आणि येथे जी स्त्री मंडळी इजबेल आहे, ती खोट्या संदेष्टाची पत्नी आहे. जो देवाचा खरा संदेष्ट असायला हवा होता तो पोप, बरोबर आहे, खरा संदेष्ट, आणि त्याची पत्नी इजबेल. आता अहाब खराखुरा यहुदी असायला हवा होता, परंतु तो लबाड होता. तुम्हाला ते ठाऊक आहे, कारण त्याची पत्नी त्याला जसे पाहिजे तसे चालवित होती. आपण पाहतो, इजबेल तिचे धन घेते आणि त्यांचे मार्गदर्शन त्यांना जसे हवे तसे करते. ती आपणाला संदेष्टी म्हणविते, समजले, माझ्या दासास शिकवून भुलवते. पहा, इजबेलची शिकवण संपूर्ण देशभर पसरली आहे. जारकर्म करण्यास आणि मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला आणि तिने पश्चाताप केला नाही. या पुढच्या वचनाकडे लक्ष द्या, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन, ते नरक आहे, आणि तिच्या बरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल मोठ्या संकटात ते महासंकटात जातील. वधू नव्हे, आता त्यांनी पश्चाताप न केल्यास. आता इथे लक्ष द्या, मी तिच्या मुलाबाळांना तिच्या वेश्या जीवे मारेन, आध्यात्मिक मृत्यू. तुम्ही त्यावर विश्वास करीता? ते वचन आहे. मी त्यांना जीवे मारीन, आणि जर ते मारले गेले ते सर्व काळासाठी वेगळे होतील, बरोबर आहे. स्मरण ठेवा, त्याने तिला पश्चाताप करण्यास अवकाश दिला. थुवतीरा युग हे अंधकाराचे युग होते. काळ्या घोड्याचा स्वार त्याच समयात स्वार झाला, जेव्हा सर्व मिस्साबली आणि सर्व गोष्टींसाठी पैसे द्यावे लागत होते, सर्व प्रार्थना आणि नोवेना आणि अशा सर्व गोष्टींसाठी. आता त्याचा काळा घोडा पहा. थुवतीरा युगात काय पश्चाताप करण्याचे नाकारल्यानंतर त्याच्या अंतिम सेवकाईसाठी काळ्या घोड्यावरून फिकट रंगाच्या घोड्यावर जो मृत्यू आहे स्वार झाला आहे. आता आम्ही कदाचित तेथे व्यक्तींना थोडासा धक्का देईल. देवाला नाकारणे म्हणजे देवाच्या बोलवण्याला नाकारणे. असे तुम्ही कधीतरी शेवटल्या समय कराल, आणि जसे त्या मंडळीने केले तर ती समाप्त झाली. परमेश्वराचा धीर मनुष्याशी सदैव झगडत राहणार नाही, समजले. आणि जेव्हा तिने ते नाकारले आणि ते स्वीकारण्यास नाकारले, तेव्हा ती बदलली आणि गेली. आता तिला मृत्यू हे नाव मिळाले, वेगळे होणे. परमेश्वर म्हणाला, मी तिच्या मुलाबाळांना, प्रोटेस्टंट्स आणि त्यांच्यातील सर्वांना जीवे मारीन, सर्व काळासाठी वेगळे करीन. तेच थुवतीरा युग, अंधकाराचे युग आहे. त्याचा काळा घोडा आता त्याच्या अंतिम सेवकाईसाठी मृत्यूत बदलला आहे. पहा, मंडळीची युगे या शिक्क्यामध्ये कशी मिसळली आहेत. ती अगदी मिसळलेली आहेत, आणि आपल्याला माहीत आहे ते बरोबर आहे. पवित्र आत्मा चूक करीत नाही. तुम्हाला माहीत आहे, त्याने आपल्याला एक महान प्रमाणे दिले. जेव्हा मागे आपण मंडळीच्या युगांचा अभ्यास केला, परमेश्वराचा प्रेमळपणा, सहनशीलता पहा. त्याने तिच्यावर न्याय भजवण्या अगोदर त्याने तिला पश्चाताप करण्यासाठी अवकाश दिला. आणि हे मी प्रभूच्या नावाने सांगतो, त्याने प्रोटेस्टंट मंडळीला हीच गोष्ट दिली आहे, आणि ती पश्चाताप करणार नाही. संदेशाने सर्वत्र हादरा दिला आहे, आणि ती पश्चाताप करणार नाही. तिच्याकडे तिचे स्वतःची शिकवण आणि मांडलेली तत्वे असतील. मी परवा करीत नाही तुम्ही किती वचने समजावितात. जसे मी शिकागो येथे दुसऱ्या दिवशी तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांपेक्षा अधिक सेवकांसमोर सांगितले होते, आणि त्यांनी माझ्या शिकवणुकीवर सर्पवंश आणि या सर्व इतर गोष्टींवर निर्भसना केली. मी म्हणालो, कोणीतरी तुमचे बायबल घेऊन या, येथे या आणि माझ्या बाजूला उभे राहा. आणि कोणीही काहीही बोलले नाही. टॉमी हिक्स म्हणाला, भाऊ ब्रॅनम, मी यासारखे यापूर्वी कधीच ऐकले नाही. मला 300 अशा टेप्स पाहिजे. मी त्यांना माझ्या सर्व सेवकांना पाठवणार आहे. तेथे सुमारे 50 किंवा 75 जण म्हणाले, मी तेथे पुन्हा बाप्तिस्मा घेण्यासाठी येत आहे. ते आले का? त्यांच्यातील एकही आला नाही. का? त्याने त्यांना पश्चाताप करण्यासाठी अवकाश दिला आणि तो तुमच्या लेकरांना जीवे मारेल. आध्यात्मिक मृत्यू. आपण प्रभूची इच्छा असेल तर उद्या रात्री किंवा शनिवारी रात्री त्या पिढांवर ज्या येणार आहेत त्यावर पाहू. तुम्ही तेथे काय घडते यावर लक्ष द्या. जसे त्याने मिस्राला दिला, त्याने मिस्राला पश्चाताप करण्यास अवकाश दिला. आणि शेवटची पीडा काय होती? मृत्यू होती. तीच अंतिम पीडा पेंटिकॉस्ट मंडळीवर प्रहार करी, जी आध्यात्मिक मृत्यू आहे. ती मृत आहे. ते प्रभूच्या नावाने सांगत आहे. ती आत्मिकरित्या मृत आहे. त्याने तिला पश्चाताप करण्यासाठी अवकाश दिला आणि तिने तो नाकारला. आता ती मृत आहे. ती पुन्हा कधीच उठणार नाही. आणि तिथे ते लोक एपिस्कोपलियन्स आणि धर्मगुरू आणि इतर सर्वांना आत आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना पवित्र फादर अमुक अमुक म्हणतात. का? त्यांना त्यांची लाज वाटायला पाहिजे. मनुष्य किती अंध बनू शकतो? येशूने म्हटले नाही का, जेव्हा ती मूर्ख कुमारिका तेल विकत घेण्यास येईल तिला ते मिळणार नाही. तुम्ही सर्व लोकांना म्हणताना ऐकता, माझ्याकडे पवित्र आत्मा आहे, मी अन्य भाषेत बोलतो, परंतु ते अशा प्रकारच्या मंडळीच्या आसपासही येऊ इच्छित नाही. हो, तुम्हाला माहित आहे, मी विश्वास करीत नाही की मला अशा प्रकारच्या जागेच्या जवळपास जायला पाहिजे. आणि मग म्हणता तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे, परंतु तुम्हाला तुमचे प्रतिष्ठित मार्ग पाहिजे. तुम्ही बाबेलमध्येच राहू इच्छिता आणि स्वर्गीय आशीर्वादाचा आनंदही घेऊ इच्छिता. तुम्हाला तुमची निवड करावी लागेल. तुम्ही एकाच वेळी जगात राहणे आणि परमेश्वराची सेवा करू शकत नाही. येशूने म्हटले, तुम्ही एकाच वेळी देवाची आणि मामोनची सेवा चाकरी करू शकत नाही. म्हणून जर तुम्ही अपेक्षा करीत नाही, जर तुम्ही खरोखरीच वाचलेले आहात, तर तुम्ही त्या सभांचा आस्वाद घ्याल जेथे पवित्र आत्मा त्यास प्रकट करतो आणि दाखवतो की देवाचे वचन असे आहे. कोणी म्हटले आहे, लोक खूप आवाज करतात त्यामुळे मला चिंताग्रस्त करतात. जर तुम्ही स्वर्गात गेला तर चिंताग्रस्त व्हाल. आणि तुम्ही फक्त विचार करा, जेव्हा ते सर्व तेथे आहेत तर याविषयी काय? ओ बाप रे, प्रभूला असे कसे करण्यास? तो सहनशील आहे. जसे तो नोहाच्या दिवसात होता, त्याने खूप प्रयत्न केला. त्याने 120 वर्षे सहन केले की त्यांनी पश्चाताप करावा. त्यांनी तो केला नाही. मिस्राच्या दिवसात त्याने पीडा आणि इतर सर्व गोष्टी पाठविल्या. त्यांनी पश्चाताप केला नाही. त्याने योहानास पाठविले, ते पुन्हा वळले नाही. त्याने मरण्यासाठी येशूला पाठविले की त्या पूर्ण समूहास वाचवावे जे परमेश्वराचे वचन ऐकतील. आणि आता अंतिम दिवसात त्याने पुन्हा अभिवचन दिले की तिला बाहेर बोलावण्यासाठी तो एक संदेश पाठविल आणि मूळचा विश्वास पुन्हा वचनाकडे आणील आणि ते तो ऐकणार नाही. ते त्यांच्या शिकवणुकीत आणि रीतिरिवाजात इतके दुराग्रही आहेत, त्यांना अजूनही ते नकोय. हो, ते विचार करतात की जर एखादा स्वर्गदूत खाली येईल, परंतु देव तसे करणार नाही. तो जे अज्ञानी आणि मूर्ख असे ज्यांना क्वचित तुमची अ ब क किंवा काही ठाऊक आहे असे निवडतो आणि तो अशा प्रकारचा व्यक्ती घेतो, कारण तो अशांना घेतो जे काहीच नाहीत आणि मग त्यांच्याद्वारे कार्य करीतो. जोपर्यंत काही जण विचार करीतात की ते काहीतरी आहेत, तर ते त्यांतून काहीच करू शकत नाही. त्याने सदैव तसेच केले आहे. तुम्हाला देवाबरोबर काही बनण्यासाठी तुम्हाला शून्य बनावे लागेल. ओ माझ्या देवा, लक्ष द्या, जरी त्याने तिला पश्चाताप करण्यासाठी अवकाश दिला, परंतु तिने तो केला नाही. त्याने तिला पश्चाताप करण्यास पुन्हा अवकाश दिला, तिने तो केला नाही. तिच्या नकाराने सैतानाला तिच्यामध्ये येण्यासाठी आणि देहधारी होण्यासाठी परिपूर्ण मार्ग केला. ते बरोबर आहे, तिच्यामध्ये त्याने स्वतःला देहधारी केले कारण तिने वचन नाकारले. आणि अगदी त्याच गोष्टीमुळे प्रोटेस्टंट मंडळी वेश्या बनली, कारण तिने परमेश्वराचे प्रकट झालेले सत्यवचन नाकारले आहे. आणि त्याच गोष्टीने सैतानाला तिच्यात येण्यासाठी आणि त्याला स्वतःला देहधारी होण्यासाठी जागा दिली आहे. आणि जेव्हा ते एकत्र संघटित होतात तेव्हा तो एक श्वापदाची मूर्ती बनवी. आणि अगदी तसेच घडत आहे जसे देवाने सांगितले आहे, ते बरोबर आहे. आमेन. जर माझ्याकडे शिक्षण असते मी ते सांगू शकलो असतो. माझ्याकडे शिक्षण नाही, मी फक्त पवित्र आत्म्यावर आशा ठेवितो की त्याने तुम्हाला हे प्रकट करावे आणि तो ते त्यांना करीलच. जे ते बरोबर आहे ते तो करील. होय, लक्ष द्या, पहा तिने येथे काय केले. तिने परमेश्वराचा तिच्यासाठी असलेला पश्चातापाचा संदेश नाकारला. तिने ख्रिस्त विरोधी सुरुवात केली आणि तीच ती होती. ती खोटा संदेष्टा म्हणून आली आणि जेव्हा ती खोटे शिक्षण देऊ लागली सैतान तिच्यामध्ये देहधारी झाला. तेव्हा या सर्वात सुद्धा देवाने तिला पश्चाताप करण्यासाठी अवकाश दिला, तिला मिळविण्याचा प्रयत्न केला. पहा किती धीर, किती अद्भुत प्रेम. तेथे त्यासारखे प्रेम नाही. त्यांच्याकडे पहा, ते त्याच्या तोंडावर थुंकले आणि गोष्टी. त्याने त्यांना क्षमा केली. पहा तो परमेश्वर आहे. पहा ती देवाचा संदेश नाकारते. पहा तिला पश्चाताप करण्यास सांगण्यात आले होते. जेथून ती पडली तेथे परत जाण्यास सांगितले होते. आणि ती कुठून पडली होती? वचनांतून. बरोबर आहे. हव्वा कुठून पडली होती? वचनांतून. संप्रदाय कुठून पडले होते? होय, असेच आहे. समजले? दुसरा कुठलाही मार्ग नाही. तुम्हाला तर प्रत्येक वेळी वचनाकडेच परत येणे आहे. वचनाकडेच परत येणे आहे. समजले? आणि ते अशा कार्यप्रणालीत जातात जी त्यांना वचनापासून दूर नेते. वचनाकडे नेण्याऐवजी वचनापासून त्यांना दूर नेते. लक्ष द्या. पहा तिला पश्चाताप करण्यासाठी, परत जाण्यासाठी अवकाश दिला होता. पश्चाताप म्हणजे परत जाणे, मागे फिरणे, परत वळणे. पश्चाताप परत जाणे. आणि तिला परत जाण्याकरिता अवकाश दिला होता. आता स्मरण करा, ती मूळ पेंटिकॉस्टची मंडळी होती जिच्यावर पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला होता. बायबल अभ्यास करणाऱ्या किती जणांना हे माहीत आहे? निश्चितच ती होती. पहा ती कुठून पडली होती? ती वचनांतून पडली आणि मानवी तत्वे स्वीकारली. तिने पवित्र आत्मेऐवजी पवित्र पुरुषांची अपेक्षा केली, जो डॉक्टर LL PH QQ असेल. आणि मग त्याला पोप केली. समजले? निश्चितच तिला तेच तिला हवे होते की कोणीतरी तिच्यासाठी प्रार्थना करेल. कोणीतरी. तिने तिचे पैसे दिले आणि तेच सर्व तिला करावे लागले होते. समजले? आता आजही तीच गोष्ट आहे. जोपर्यंत त्यांना बसण्यासाठी चर्चमध्ये लांब बाक मिळतात, ते दानपात्रात भरपूर पैसे टाकतात. ते चांगले आहे. ते त्या मंडळीचे सदस्य आहेत. त्यांना तुम्ही वचनाविषयी काहीच सांगू नका. त्यांना त्याविषयी काही जाणून घ्यावायचे नाही. त्या तिच्या मुली आहेत. आता ती कुठून पडली? ती प्रेषितांच्या आणि संदेष्टांच्या प्रेषितीय मूळ वचनांतून पडली. तेथूनच ती पडली. तेथूनच प्रोटेस्टंट मंडळी पडली होती. पश्चाताप कर, परत जा. खूप उशीर होण्याआधी मागे वळ. अगोदरच खूप उशीर झाला नाही काय? या दिवसांतील एके दिवशी कोकरा त्याचे स्थान सोडेल आणि तेव्हा सर्व समाप्त होईल. तसेच तिच्या मुलींनाही त्यांचा न्याय होण्याआधी परत मागे या असे सांगण्यात आले आहे. आता त्यांना अंतिम संदेश या संदेष्टाच्या समयात मिळतो ज्याविषयी मी बोलत आहे, ज्यांची त्याविषयी कित्येक पुस्तके मी वाचत आहे. मला ठाऊक आहे, खरे चांगले समंजस आत्मिक विचार करणारे मनुष्य जाणतात की तो येत आहे. त्यांना हे ठाऊक आहे. त्यांना ठाऊक आहे तो येणार आहे. पहा, परंतु त्याची समस्या ही आहे की तेच सांगत राहतात की आम्हाला त्याची आवश्यकता आहे, असे होणारच आहे. आणि जेव्हा तो येईल ते इतके नम्र असतील, ते कदाचित त्याला ओळखणार नाही. ते अगदी तसेच असेल जसे त्यांना त्यावेळेला केले होते. ते बरोबर आहे. लोक त्याविषयी लिहितील आणि सर्व गोष्टी म्हणतील, ओ होय, आम्हाला त्याची आवश्यकता आहे. आता ते त्यांच्या समोर प्रकट होऊ दे. आणि तरीही ते तसेच चालत राहतात. पहा, त्यांनी सदैव तसेच केले आहे. आता मूळ वचनाकडे लक्ष द्या. तिला परत जाण्यासाठी पश्चाताप करावा लागेल. तसेच तिच्या मुलींनाही विचारण्यात आले. विवश होऊन त्यांचा न्याय केला जाईल आणि त्यांना त्या संथूर्णावर फेकेन आणि तिच्यासह जीवे मारेन. त्यांना मूळ वचनाकडे परत वळण्यास सांगितले. प्रेषितीय शिकवणीकडे परत जाण्यास सांगितले. परंतु त्यांच्या रीतीरिवाज आणि गोष्टींशी इतक्या बांधलेल्या आहेत, त्या ते करणार नाही. ते फक्त त्याची मस्करी करतात. तेव्हा ते काय करतात? ते शेवटी श्वापदासाठी मूर्ती बनवतात. दुसरी शक्ती. लक्ष द्या. आणि ती कोकऱ्याच्या वधूशी तसेच वागतात जसे तिने प्रकटीकरण 13:14 मध्ये केले. तेच ते करतात. सतावतात. अगदी तीच गोष्ट करतात. मंडळ्या ख्रिस्ताच्या वधूची मस्करी तशाच प्रकारे करतात जशी रोमने केली. अगदी तशाच पद्धतीने. होय महाशय, ती कोकऱ्याच्या वधूशी तसेच वागते जसे प्रकटीकरण 13:14 मध्ये तिने केले. आता लक्ष द्या, आपण हे परमेश्वराच्या वचनाच्या अभिवचनाद्वारे पाहतो. तो तिच्या मुलाबाळांना संप्रदाय, तिच्या मुलींना आत्मिक मृत्यूने मारेल. आता हे प्रकटीकरण 2:22 आहे, ते विसरू नका. मारणे म्हणजे मृत्यूकडे नेणे आणि मृत्यू हे परमेश्वराच्या उपस्थितीपासून सर्व काळासाठी वेगळे होणे आहे. मित्रांनो, त्याचा विचार करा. त्याचा विचार करा. तुम्ही मनुष्याने बनविलेल्या रीतिरिवाजांवर विश्वास ठेवू नका. जे काही वचनाविरुद्ध आहे तुम्ही त्यापासून दूर राहा. आता लक्ष द्या, येथे बायबल मध्ये पहा. बायबल सांगते त्याचे नाव अधोलोक होते. आणि मला म्हणायचे आहे, त्याचे नाव मृत्यू होते आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. आता स्वाभाविक रीतीने अधोलोक सदैव मृत्यूच्या पाठोपाठ चालतो. जेव्हा स्वाभाविक मनुष्य मरतो, अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालतो. ती कबर, अधोलोक, पहा, हे नैसर्गिक गोष्टीत होते. परंतु आत्मिक दृष्ट्या तो अग्नीचे सरोवर आहे. हा बरोबर आहे. सर्व काळासाठी वेगळे होणे आहे जेथे त्यांना जाळले जाते. आणि मला की चार सांगते, त्याचे मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही. हा एक मार्ग आहे ज्याद्वारे पृथ्वी स्वतःच हजार वर्षाच्या काळासाठी शुद्ध करते. समजले? तुम्ही लक्ष दिले की हा स्मार तो आहे आणि तो एक पुरुष आहे. त्याच्या हातात पुरुष आहे. तो एक खोटा संदेष्ट आहे. परंतु त्याच्या वधूला मंडळी म्हटले आहे. ती इजबेल आहे. अहाब इजबेल का? हे अगदी इतर गोष्टींसारखे स्पष्ट आहे. पाहिले? समजले? तिच्या मुली ती आहे. परंतु त्या कधीही एका पुरुषाची अधीनता स्वीकारित नाही. प्रोटेस्टंट अजूनही तत्वे, त्यांच्या शिकवणी, संप्रदाय प्रणालीमध्ये वेश आहे. ते हे सांगतात. हे सर्व कशाकडे जात आहे? मला वाटते आता आपल्याकडे येथे 12-14 मिनिटे आहेत. पहा, हे सर्व कशाकडे जात आहे? हे काय आहे? ते पुन्हा तेथेच जातात जे त्यांनी मागे केले होते. जसे त्यांनी स्वर्गात सुरू केले होते, ते सर्व अंत समयाच्या युद्धाकडे येत आहे. स्वर्गात प्रथम ज्या गोष्टींची सुरुवात झाली ते एक युद्ध होते. लुसिफर स्वर्गांतून खाली फेकण्यात आला आणि तो पृथ्वीवर आला. तेव्हा त्याने एदेन बिघडवली. तेव्हापासून तो बिघाड करीत आहे. आणि आता स्वर्गातील युद्ध पृथ्वीवर येत आहे आणि ते या अंतिम समयात हर्मगिदोन म्हटलेल्या युद्धामध्ये पृथ्वीवर समाप्त होणार आहे. आता तुम्हा कोणाला ते माहीत आहे? युद्धाला सुरुवात स्वर्गात झाली होती, पवित्र, आणि म्हणून त्यांनी त्याला बाहेर टाकले. मिखाएल आणि त्याच्या स्वर्गदूतांनी त्याला खाली टाकले होते. तो पळाला होता आणि त्यांनी त्याला थेट एदेनमध्ये फेकले होते. आणि येथून युद्धाला खाली पृथ्वीवर सुरुवात झाली. परमेश्वराने त्याची सर्व लेकरे त्याच्या वचनाद्वारे तटबंदी बांधून सुरक्षित केली आहे. आणि हव्येने तिची मान बाहेर काढली. म्हणाली, मी विश्वास ठेवते, कदाचित तू बरोबर आहेस. आणि तेथे असे झाले. आणि हे तेव्हापासून असेच होत आहे. तेव्हा देव खाली आला आणि आता त्याला तो त्यांना सोडविण्यासाठी खाली आला जे खाली येतील. जसे मी म्हणालो, देव एका महान कंत्राटदारासारखा आहे. त्यांनी त्याचे सर्व साहित्य पृथ्वीवर टाकले आहे आणि तेव्हा तो त्याच्या इमारती बांधतो. आता स्मरण ठेवा, पृथ्वीवर धान्याचे बीज पडण्या अगोदर, पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पडण्या अगोदर तुमचा देह पृथ्वीवर पडलेला होता. कारण तुम्ही पृथ्वीची धूळ आहात. समजले? तुम्ही आहात परमेश्वर निर्माता आहे. आता त्यांनीही अशा प्रकारे केले होते. तो खाली आला आणि जसे त्याने आदमाला केले, त्याने थोडेसे कॅल्शियम, पोटॅशियम आणि कॉस्मिक प्रकाश घेतला आणि म्हटले, हा माझा आणखी एक मुलगा. समजले? मग त्याने आणखी काही पुत्रांना अस्तित्वात आणले आणि हा आणखी एक पुत्र आहे. परंतु हव्येने काय केले? तिने तो मार्ग भ्रष्ट केला आणि तिने त्यास लैंगिक संबंधाद्वारे आणले. तेव्हा मृत्यूने त्यावर प्रहार केला. आता परमेश्वर काय करीत आहे? त्याचे तेथे खाली त्या बीजांतील कित्येक जण ज्यांना पूर्वीच नेमलेले आहे, खूप जण आगाऊच नेमलेले असे आहेत. आणि मग अंतिम समयात तो म्हणणार नाही, हव्वा ये आणि आणखी एका पुत्रासाठी गर्भवती हो. तो हाक मारेल आणि मी उत्तर देईन, बस हेच सर्व आहे. असेच आहे. तो एक विचार आहे. जेव्हा तो अंतिम जीव आत आणला जाईल तेव्हा हे पूर्ण होईल. आता युद्धास स्वर्गात सुरुवात झाली. ते युद्ध पृथ्वीवर हर्मगिदोनाच्या युद्धाच्या रूपात समाप्त होईल. आता आपण लक्ष देऊया आणि हे उघडताना पाहूया आणि कदाचित आपण ते उघडू शकतो. प्रभू आम्हाला या समयी हे करण्यास सहाय्य करो. ते उघडताना लक्ष द्या. आता तो रहस्यमय स्वार काय करतो याकडे लक्ष द्या. विरोध करतो, पश्चाताप करण्यास नकार देतो आणि परत मूळ रक्ताच्या वचनाकडे जाण्यास नकार देतो. शब्द रक्त आणि देह झाला. समजले? तो तेथे परत जाण्यास नकार देतो. तो ख्रिस्त विरोधी आहे. तो सत्य वचन रूपी वधूचा, तो सत्य वचनाच्या वधूला विरोध करतो. त्याची स्वतःची वधू घेतो. तो या खऱ्या वधूचा देखील विरोध करतो आणि तो त्याची स्वतःची वधू घेतो आणि तो तिला धर्माच्या स्वरूपात ज्यास रीतिरिवाज आणि मत प्रणाली म्हणतात त्याच्याकडे आणतो. समजले? आणि आता तो पवित्र वधूला पाहून तो तिच्या विरुद्ध आहे. परंतु त्याने त्याची स्वतःची वधू जिला ख्रिस्त विरोधी म्हणतात, ख्रिस्त विरोधी शिक्षणाद्वारे तयार केली आहे, जी ख्रिस्ताच्या विरुद्ध आहे. पहा तो किती धूर्त आहे. आणि आता प्रेमाची एकता, नियंत्रण, रक्ताखाली आराधना असण्याऐवजी त्यांच्याकडे संप्रदाय आहे. वचन घेण्याऐवजी त्यांनी रीतिरिवाज, मतप्रणाली आणि अशा गोष्टी घेतल्या आहेत. जसे प्रोटेस्टंट म्हणतात, प्रेषितांचे रीतिरिवाज. माझी इच्छा आहे की तुम्ही हे शब्द बायबलमधून शोधून दाखवावे. बायबलमध्ये प्रेषितांची कुठलीच मतप्रणाली नाही. जसे खूप वेळ झाला मी येथे किंवा अन्य कुठे सांगितले होते, जर प्रेषितांचे काही रीतीरिवाज होते तर ते प्रेषितांचे कृत्य 2:38 मध्ये आहे. बस केवळ हेच आहे जे मला ठाऊक आहे की त्याचा रीतीरिवाज होता. तेच करण्यासाठी त्यांनी सर्वांना सांगितले. जेव्हा त्याला त्यांच्यातील कोणी सापडला जो ख्रिस्ती असल्यासारखा दिसला, त्यांनी विचारले, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुला पवित्र आत्मा मिळाला काय? म्हणाले, आम्हाला ठाऊक नाही की. त्याने विचारले, मग तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? आता येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेणे किंवा आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेणे हे चांगले आहे, परंतु हेच सर्व काही नाही. नाही महाशय, तुम्ही अशा प्रकारे 50 वेळा बाप्तिस्मा घेऊ शकता आणि जोपर्यंत पवित्र आत्म्याद्वारे तुमचे अंतकरण बदलत नाही त्याने काहीही चांगले होणार नाही. या सर्व गोष्टी एकत्र झाल्या पाहिजे. लक्ष द्या, तोच ख्रिस्त आहे. ख्रिस्त विरोधी खऱ्या वधूच्या शिक्षणाला नाकारतो आणि म्हणून त्याने त्याची स्वतःची वधू आता घेतली आहे आणि तिला त्याच्या स्वतःच्या रीतीरिवाजाखाली बांधत आहे. त्याची स्वतःची वधू घेतो आणि तिला एक संप्रदाय बनवितो. ती इतर संप्रदायांना जन्म देते, जसे या पवित्र वचनात लिहिले आहे. मुलींना जन्म देते, ती अगदी तिच्या आईसारखीच स्वाभाविक जगिक सांप्रदायिक बनली आहे. ती आत्मिक वधूला वचनाला विरोध करते. ते असे म्हणत नाही की त्यांचा मंडळीशी संबंध नाही. तुम्ही संप्रदायांतील व्यक्तींशी बोला, निश्चितच मी मंडळीचा सदस्य आहे. तुम्ही ख्रिस्ती आहात काय? मी मंडळीचा सदस्य आहे. त्याचा त्या गोष्टीशी काही एक संबंध नाही. ते म्हणतात तुम्ही मंडळींतील नाही. तुम्ही कदाचित ज्यास मंडळी म्हणतात त्याचे सदस्य असाल. पहा, ती खरी मंडळी नाही. त्या खऱ्या मंडळ्या नाहीत, ते विश्रामगृह आहे जेथे लोक एकत्र येतात आणि लोक जसे एकाच प्रकारची गुण वैशिष्ट्ये असणारे लोक एकत्र भेटतात. परंतु तुम्ही फक्त एक मंडळी आहात आणि ती ख्रिस्ताची रहस्यमय शरीर आहे आणि तुम्ही त्याचे सदस्य बनत नाही, तुम्ही त्यामध्ये जन्म घेता. जसे मी नेहमी म्हणतो, मी ब्रॅनम कुटुंबात 53 वर्षापासून आहे आणि त्यात कधीच सामील झालो नाही. मी त्यामध्ये जन्मलो होतो. समजले? आता लक्ष द्या, हे सुंदर रीतीने दर्शकाच्या रूपात दाखवले आहे. माझ्याकडे ते वचन येथे लिहिलेले आहे, परंतु आपल्याकडे त्याकडे जाण्यासाठी वेळ नाही. जसे एसाव आणि याकोब. आता एसाव हा एक धार्मिक मनुष्य होता. तो अविश्वासू असल्याचा दावा करीत नव्हता. तो त्याच देवावर विश्वास ठेवित होता ज्याच्यावर याकोबाने केला. तोच परमेश्वर ज्यावर त्याच्या पित्याने विश्वास केला. परंतु तो केवळ एक लाजरा बुजरा किंवा आपले भाव प्रकट न करणारा होता. तो खूप चांगला नव्हता. तो तसाच होता. नैतिकतेच्या दृष्टीने तो खरोखरच याकोबापेक्षा अधिक चांगले वागणारा मनुष्य होता. परंतु तुम्ही पहा, त्याने विचार केला नाही. ओ, तो ज्येष्ठपणाचा हक्क काय आहे आणि त्याने त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क विकला. समजले? परंतु याकोब, त्याच्याकडे एसावासारख्या मोठ्या गोष्टी नव्हत्या. त्याच्याकडे एसावासारखे वतन नव्हते. परंतु तेथे एक गोष्ट होती जी याकोबाला हवी होती. ती ज्येष्ठपणाचा हक्क होता. तो कसा मिळवावा यासाठी त्याला कशाची पर्वा नव्हती. त्याला तो मिळवायचा होता आणि देवाला त्याचा आदर होता. आणि तीच गोष्ट आज स्वाभाविक वृत्तीचा दैहिक जगिक वृत्तीच्या मनुष्यांबरोबर आहे. ठीक, मी त्या मंडळीचा आहे, मी या मंडळीचा आहे, मी त्याचा आहे, या एकाही गोष्टीचा त्याच्याशी संबंध नाही. एकही गोष्टीचा नाही. लक्ष द्या, आता तो त्यांना त्याच्या मिश्र रंगाच्या घोड्यावर एकत्रित करीत आहे. तो त्यांना त्यांच्या मिश्र रंगाच्या घोड्यावर एकत्रित करीत आहे कारण त्याच्याकडे राजकीय ताकद आहे. तुम्ही विश्वास करीत नाही की त्याकडे आहे. आता हा राष्ट्रपती आत कसा आला? तो कसा वर गेला? हो, जे तुम्ही येथे धर्माच्या स्वतंत्र्याकरिता आले आहेत आणि तुम्ही लोकशाहीवादी समूह, तुम्ही तुमचे ज्येष्ठपणाचे अधिकार राजकारणाला विकाल. लोकशाहीवादी पक्ष ठीक आहे, ते दोघेही भ्रष्ट आहे. मी ख्रिस्ती धर्माविषयी बोलत आहे. परंतु तुम्ही तुमचे ज्येष्ठपणाचे हक्क एका लोकशाहीवादी तिकिटासाठी विकली. यासाठी त्या गोष्टी आत याव्यात. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. तुम्हाला समजत नाही की हा देश बिलकुल इस्रायलाचा नमुना आहे. इस्रायलने काय केले? ती परकीय देशात आली आणि तेथील रहिवाशांना बाहेर काढले आणि त्यांना मारून टाकले आणि आत गेले आणि तो देश हस्तगत केला. तेच आपण केले होते. रेड इंडियन हेच खरे अमेरिकी आहेत. आपले रेड इंडियन हेच खरे अमेरिकी आहेत. आणि नंतर त्यांनी काय केले? इस्रायलकडे काही महान पुरुष होते. प्रथम गोष्ट तुम्हाला माहीत आहे, त्यांच्याकडे दाविद होता आणि त्यांच्याकडे सलमोन होता. त्यांच्याकडे महान पुरुष होते आणि शेवटी त्यांच्याकडे तेथे एक विश्वासघातकी अहाब होता ज्याने इजबेल एका अविश्वासी बरोबर विवाह केला. अगदी तीच गोष्ट आपण केली. आपल्याकडे वॉशिंग्टन होता आणि लिंकन होता. परंतु पहा, आता आपल्याकडे काय आहे आणि महत्वाची गोष्ट ही आहे की तो विवाहित आहे आणि तो पूर्णपणे इजबेलच्या प्रभावाखाली आणि रंगात रंगलेला आहे. तो कदाचित एक चांगल्या प्रकारचा व्यक्ती असेल, परंतु ती कारभार चालवणार आहे. आणि तुम्ही पहा, ठीक या समयी संपूर्ण कुटुंब आत येत आहे. सुमारे 35 वर्षापूर्वी पवित्र आत्मेने मला काय सांगितले आणि तुम्ही सर्व जे जुने आहात त्यांना ते माहीत आहे, 7 गोष्टी ज्या अंत होण्या अगोदर घडणार आहे आणि ही अंतिम भविष्यवाणीच्या अगोदरची भविष्यवाणी आहे. इतर सर्व काही अगदी तशाच प्रकारे घडले आहे जसे युद्ध आणि इतर सर्व गोष्टी, समजले. आणि आता तो या देशात राज्य करण्यासाठी त्या स्त्रीच्या हाती आहे, इजबेल, समजले. परंतु स्मरण करा, इजबेलच्या दिवसांत तेथे कोणी होता ज्याने वास्तवात त्यांना त्यांचे रूप दाखवले, समजले. ते त्यांच्या मिश्र रंगाच्या घोड्यावर एकत्रित होत आहे आणि पहा, तो या गोष्टी एकत्रित करीत आहे. मिश्र पंथ, संप्रदाय, मनुष्याने बनविलेली तत्व प्रणाली, ते बरोबर आहे का? निश्चितच. एक मिश्र रंग, मृत्यूचा मिश्र रंग, जगे एक फिकट रंगाचा घोडा. आता ते बरोबर आहे, मृत्यूचा मिश्र रंग, फिकट घोड्याचे जगीक रूप, वचनाचे पवित्र रक्त लव मात्रही नाही. आणि लक्ष द्या, पृथ्वीच्या चारही कोपऱ्यांतून त्यांना हर्मगिदोनाच्या युद्धासाठी एकत्रित केले असे बायबल सांगते. मी त्या शास्त्रलेखाविषयी विचार करण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण मी ते येथे लिहून ठेवले आहे. मी ते सांगत नाही, परंतु जेथे ते लिहिलेले आहेत ते काय आहेत हे पाहत आहे. प्रभू परमेश्वराच्या युद्धाच्या मोठ्या दिवसासाठी त्यांना एकत्रित करीत आहे. आता या मिश्र रंगाच्या जगीक फिकट आजारी घोड्याकडे पहा, जरा त्याचा विचार करा. तुम्हाला ठाऊक आहे ती एक वाईट गोष्ट आहे. आता लक्ष द्या, तो त्यांना कुठून एकत्रित करीत आहे? पृथ्वीच्या चारही कोपऱ्यांतून. ते आता सर्व वादांची समाप्ती करणारी कृती करण्यासाठी एकत्रित करीत आहे. वचनाप्रमाणे सर्व वादाची समाप्ती करणारी अंतिम कृती हर्मगिदोन येथे असेल. फिक्कट घोड्यावर स्वार झालेला, ज्याच्यावर मृत्यू हे नाव लिहिलेले आहे. मृत्यू, ख्रिस्त विरोधी, लक्षपूर्वक ऐका, ख्रिस्त विरोधी, प्रथम संप्रदाय ज्याविषयी वाद करू शकत नाही. त्याच्या इजबेल सोबत वचनाविषयी वेश आहे. तिच्या मुली प्रोटेस्टंट सह आता एकतेसाठी त्यांना एकत्रित करण्यात येत आहे. काय तुम्ही ऐकले? बॅप्टिस्ट लोक येथे त्या दिवशी काय बोलले होते? ओ, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र होणार नाही, परंतु आम्ही त्यांच्याशी मित्रत्वाने आणि उदार राहू. आम्ही त्याच्या मंडळीत सामील होणार नाही. परंतु तुम्ही तसे आहात, तुम्ही तसेच आहात जसे वचनात सांगितले आहे. समजले, समजले. या प्राचीन वेशेची पहिली स्थिती पहा. आता येथे ते त्यांना स्वतःला एकत्रित करून सर्व वादाची समाप्ती करणाऱ्या हर्मगिदोन युद्धाकडे येत आहे. आणि मिश्र रंगाच्या घोड्यावर एक पांढरा रंगाचा घोडा, एक लाल रंगाचा घोडा, एक काळ्या रंगाचा घोडा यासह येत आहे. हे तीन भिन्न अधिकार राजकीय आहेत. राजकीय अधिकार, आत्मिक अधिकार आणि दुष्ट भूतांच्या आत्म्याद्वारे नियंत्रित अधिकार, जे ख्रिस्त विरोधी आहे. हे सर्व एकत्र मिसळले असता तुम्हाला फिकट रंग मिळतो. तो या फिकट गुळगुळीत दिसणाऱ्या घोड्यावर स्वार आहे, बरोबर आहे. आता लक्ष द्या, पहा तो कशावर स्वार आहे. या फिकट दिसणाऱ्या करड्या रंगाच्या घोड्यावर, जो काळा, लाल आणि पांढरा रंग मिळून बनलेला आहे. तो युद्धासाठी येत आहे. स्वर्गाखालील प्रत्येक राष्ट्रांतून त्याचे लोक एकत्र करीत आहे. दानियलाने त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला नाही का? आणि रोमच्या प्रत्येक राज्यांतून लोखंडाचे भाग पसरताना पाहिले नाही काय? येथे ते सर्व येऊन एकत्र होत आहेत. आता तुम्ही हे संपण्यापूर्वी काही मिनिटांसाठी शांत बसा आणि लक्षपूर्वक ऐका. ते आता हे करण्यासाठी एकत्रित होत आहेत. पृथ्वीच्या चारही कोपऱ्यांतून त्याच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी एका फिकट, अशक्त, तीन रंगाच्या मिश्र घोड्यावर स्वार होऊन फिरत आहेत. तो स्वार एकच व्यक्ती आहे. आता प्रकटीकरण 19 मध्ये केवळ तोच तयार होत नाही, परंतु ख्रिस्तही त्याला भेटण्यासाठी सिद्ध होत आहे. ते युद्ध अटीतटीचे आणि जोरदार असेल. ख्रिस्त प्रकटीकरण 19 मध्ये त्याची प्रजा पृथ्वीच्या चारही कोपऱ्यांतून एकत्र करीत नाही, कारण तेथे थोडेच लोक उरलेले असतील. तो काय करीत आहे? तो त्यांना स्वर्गाच्या चारही कोपऱ्यांतून एकत्र करीत आहे. आपण त्या वेदीखालील आत्म्याविषयी उद्या रात्री पाहू आणि तुम्ही पाहाल की हे बरोबर आहे किंवा नाही. स्वर्गाच्या चारही कोपऱ्यांतून तो त्याच्या लोकांना एकत्र करीत आहे. पांढऱ्या घोड्यावर स्वार आहे. त्याची ही एक नाव आहे. ते मृत्यू नाही, परंतु परमेश्वराचे वचन जीवन आहे. आमेन. आणि परमेश्वराने त्याच्या मांडीवर येथे लिहिले परमेश्वराचे वचन. तेथेच फक्त जीवन आहे, कारण परमेश्वरच एकटा सार्वकालिक जीवनाचा स्रोत आहे. परमेश्वराचे जीवन झोए, ते बरोबर आहे. आणि त्याच्यावर जीवन लिहिलेले आहे. तो पांढऱ्या घोड्यावर स्वार आहे. आणि तेथे एक पुरुष आहे, ज्याच्याकडे ते भिन्न अधिकार एकत्रित आहेत, ज्यास मृत्यू म्हणतात, तो त्याच्या पृथ्वीवर येणाऱ्या प्रतिनिधींना एकत्रित करीत आहे. आणि ख्रिस्त त्याच्या स्वर्गात जन्म पावलेल्या लोकांना, संत जनांना एकत्रित करीत आहे. त्याच्यावर मृत्यू लिहिलेले आहे, ख्रिस्ताच्या वर जीवन लिहिलेले आहे. त्यांच्याबरोबर पांढऱ्या घोड्यावर आहे आणि त्यांना म्हटले आहे, जगाच्या स्थापने अगोदर निवडलेले, आमेन. आणि ते वचनाशी विश्वासू राहतात, आमेन. मला ते फार आवडते. जगाच्या स्थापने अगोदर निवडलेले आणि ते त्यांच्या निवडीद्वारे वचनाची विश्वासू आहेत. सर्व त्या नवा द्राक्षरस आणि तेलाने प्रेरित आहेत आणि ते त्याला भेटण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन त्याच्याबरोबर येत आहेत. त्यांना ठाऊक आहे की लवकरच त्या गर्जना, त्या गोष्टी आम्हास प्रकट करतील. समजले? पहा तो कसे करतो. म्हणून जर तो वचन आहे आणि त्याचे नाव वचन आहे, तर वचन जीवन आहे. ख्रिस्त विरोधी जे काही विरोधी आहे ते विरुद्ध आहे. म्हणून विरोधी म्हणजे ख्रिस्ताच्या विरुद्ध, वचनाविरुद्ध. म्हणून ते पंथ किंवा संप्रदाय होतात जे वचनाविरुद्ध आहे. मला माहित नाही तुम्ही ते कसे चुकवणार आहात. जर तुम्हाला ते समजले तर तुम्ही ते कसे चुकवाल. मला ठाऊक नाही की तुम्ही ते कसे चुकवाल. आणि ते खरे आहे. विरोधी म्हणजे विरुद्ध आहे, ते बरोबर नाही का. तेथून दूर नेते हा तोच आहे. तो त्याच्या मिश्र रंगाच्या घोड्यावर आहे. आपण ते येथे परमेश्वराच्या वचनांतून पाहिले. आपण ते येथे सात मंडळीच्या युगात पाहिले. येथे तो ते पुन्हा शिक्क्यामध्ये आणतो, शिक्के उघडतो आणि ज्या गोष्टी मंडळीच्या युगामध्ये घडल्या त्या दाखवतो. विरोधी म्हणजे वचनाविरुद्ध. पहा का पंथाच्या, का आपण पंथाच्या आणि संप्रदायाच्या इतके विरुद्ध आहोत. कारण ते वचनाविरुद्ध आहेत. समजले? येथे आपण पाहतो जीवन आणि मरण हे अंतिम संघर्षासाठी येत आहेत. पांढरा घोडा खऱ्या जीवनाचा, फिक्कट घोडा मिश्र पंथाचा. ते या गोष्टींना वास्तविक प्रकट होताना पाहतात. आता मी येथे काही सांगू इच्छितो. तुम्ही कदाचित यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु खात्री होण्यासाठी मी त्या शोधल्या आहेत. तेथे फक्त एकच मूळ रंग आहे आणि तो पांढरा आहे. किती जणांना हे माहीत आहे? तेथे फक्त एकच मूळ रंग आहे, इतर सर्व मिश्र आहेत. ख्रिस्त हा प्रारंभापासून एक ठोस श्वेत भेसळरहित वचन आहे. आमेन, आमेन. प्रत्येक रंग पांढरा असता जर त्यात काही रासायनिक प्रक्रिया झाली नसती. आमेन, महिमा होवो. प्रत्येक मंडळी परमेश्वराच्या वचनाच्या प्रेषितीय शिकवणीवर उभी असती आणि परमेश्वराने त्याला पुष्टी दिली असती जर त्याने तत्व प्रणाली आणि संप्रदाय त्यामध्ये मिसळले नसते. तुम्ही तेथे आहात. ओ भाऊ इवान्स, मला आता बरे वाटत आहे. ओ महाशय, होय महाशय. फक्त एकच मूळ रंग, तो पांढरा रंग आहे. तो कधीच संप्रदाय आणि पंथाबरोबर मिसळत नाही महाशय, नाही. आणि स्मरण करा, त्याच्या संतांनी पांढरे जगे घातले आहेत. ते संप्रदाय आणि पंथासोबत मिसळणार नाही. आता आपण पाहतो की संप्रदाय, पंथ येथे जेथे तुम्हाला तुमचा मिश्र रंग मिळतो, परंतु हा मूळ रंग आहे. तो त्यावर स्वार आहे. मूळ रंग त्याच्या लोकांवर आहे आणि ते त्या रक्तात बुडवलेले आहेत जे त्यांची वस्त्रे शुद्ध करते आणि पापास पुन्हा पलीकडे पाठवते. समजले? ते बरोबर आहे. जे मिसळलेले फिक्कट झाले आहेत आणि मृत्यूकडे जातात. पांढऱ्या रंगाबरोबर इतर रंग मिसळणे ही विकृती आहे. तुम्ही मूळ रंग विकृत करता, ते बरोबर आहे का. जर मूळ रंग पांढरा आहे आणि तुम्ही त्याबरोबर दुसरे काही मिसळता, तुम्ही मूळ रंगाला बिघडविता. आमेन, ते बरोबर आहे का. आणि जेव्हा जर तो पांढरा घोडा आहे आणि तो वचन आहे, तर त्याच्याबरोबर इतर काही मिसळविणे, कुठल्या प्रकारचा पंथ, त्यामध्ये एखादा शब्द घालणे, त्यातून एखादा शब्द काढणे, ही संपूर्ण गोष्ट विकृती करणे आहे. हे माझ्या प्रभू, मला वचनाबरोबर ठेव. सत्य आणि चुका, ओ माझ्या प्रभू, ते कितीही चांगले का वाटेना, बरोबर आणि चुका मिसळू शकत नाहीत. ते मिसळू शकत नाही. ते एकतर प्रभू परमेश्वर असे म्हणतो आहे किंवा ते चुकीचे आहे. पवित्र फादर काय म्हणतो, संत बोनिफर किंवा कॅटरबरीचा आर्च बिशप काय म्हणतो, याच्याशी कर्तव्य नाही. मला ठाऊक नाही ते कोण म्हणाले. जर ते वचनाविरुद्ध आहे, ते विकृत आहे. ते इतर कशाबरोबर मिसळू शकत नाही. कोणी म्हणते या व्यक्तीने का केले, त्याने काय केले, तो किती पवित्र आहे किंवा तशा कोणत्या गोष्टीशी मला काही पर्वा नाही. हेच एक प्रत्यक्ष सत्य आहे जे आपल्याकडे आहे. कोणत्याही तथाकथित मंडळीत पंथात सत्य नाही जर ते याच्या बाहेर आहे. आणि मला एक जण दाखवा ज्यांच्याकडे ते आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही मला ते सांगावे. मी बायबलची पाने उलटून तुम्हाला काही दाखवतो, समजले? त्यातील कोणी एकाला बोलवा. तुम्ही म्हणता पेंटिकॉस्टल. ओ माझ्या प्रभू, मी आताच येथे कोणाचे तरी विचार पकडले आहे. हेच कारण आहे जे मी सांगितले होते. हे चांगले आहे की तुम्ही तो विचार याच वेळी सोडून द्यावा, कारण मी तेथे एका पिढेस सुरुवात होताना पाहिले आहे. मी तुम्हाला दुखवू इच्छित नाही, परंतु मी तुम्हाला फक्त सांगू इच्छितो की मला ठाऊक आहे की तुम्ही कशाविषयी विचार करीत आहात. समजले? जे मिसळलेले आहे, विरोधी, मृत्यूत रूपांतरित झाले आहे. जेव्हा तुम्ही काहीही गोष्ट मूळ गोष्टीत मिसळता, ते मृत्यूच्या रंगात बदलतील. जसे ख्रिस्ताने राईच्या दाण्याविषयी सांगितले आहे, जरी तो सर्व बीजामध्ये लहान आहे, परंतु तो कोणाबरोबरही मिसळत नाही. राई मिसळणार नाही, तो खराखुरा राईचा दाणा आहे. म्हणून जर तुमच्याकडे तेवढा विश्वास असेल, तो पकडून ठेवा. लक्ष द्या, जीवन पांढऱ्या घोडेस्वाराच्या मागे जाते. जो वचन जीवन होता, जे त्याच्या पुनरुत्थित संत जनाद्वारे, जे त्याच्याबरोबर होते, सिद्ध होते. आता हे युद्ध कसे होणार आहे? येशूने म्हटले, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगे. त्याने म्हटले, जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर तुम्ही मेला असला तरी जगा. आणि जिवंत असलेला प्रत्येक जण माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. पुन्हा त्याने म्हटले, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो त्याला सार्वकालिक जीवन देईल, त्याला शेवटच्या दिवशी उठवेल. ते त्याचे अभिवचन दिलेले वचन आहे. येथे सैतान त्याच्या सर्व पृथ्वीच्या चारही कोपऱ्यांतून त्याच्या प्रोटेस्टंट्स आणि कॅथलिक आणि सर्वांना एकत्र घेऊन हर्मगिदोनाच्या युद्धाकडे कूच करीत आहे. ठीक आहे. आणि येथे येशू, जो प्रकट केलेले वचन आहे, स्वर्गांतून पुनरुत्थित संत जनांना खाली घेऊन येत आहे. मी म्हणतो, जर परमेश्वर बोलतो किंवा तुम्हास पाठवतो, तुम्ही जे बोलता त्यास तो पाठिंबा देतो. समजले? लक्ष द्या, जर तुम्ही स्वर्गातील राजदूत आहात तर संपूर्ण स्वर्ग तुमच्या पाठीशी आहे आणि स्वर्ग वचनाने बनलेला आहे. लक्ष द्या, आता तो पुनरुत्थित संत जनासमवेत येतो, सिद्ध करीतो की त्याचे वचन सत्य आहे. म्हणून सैतान जाणतो की त्याच्यासाठी अथांग डोह तयार आहे. समजले? ओ माझ्या प्रभू, जेव्हा मृत्यू फिकट घोड्यावर स्वार आहे, मिश्र मांडलेली तत्वे आणि संप्रदाय त्याच्या मागे देवापासून सर्व काळासाठी वेगळे होण्यास जात आहेत, तेथेच जसे तो त्यांना सार्वकालिक वेगळे होण्यासाठी नेत आहे, ख्रिस्त त्याच्या मंडळीला पुनरुत्थानाच्या गौरवात नेत आहे. आता आठव्या वचनाकडे लक्ष द्या. आठव्या वचनाचा शेवटचा भाग जेव्हा आपण बंद करीत आहोत, पहा, त्यांना अधिकार देण्यात आला. ते कोण आहेत? समजले? ठीक आहे, ख्रिस्त विरोधी आहे, ज्यास मृत्यू म्हणतात. अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. तुम्ही त्याच्या चार मुद्द्यांच्या योजनेवर लक्ष द्या. ख्रिस्त विरोधी जेव्हा पांढऱ्या घोडावर स्वार होतो, आत्म्याद्वारे मारतो. ख्रिस्त विरोधी असल्यामुळे त्यास आत्मिक रूपात मारतो. क्रमांक दोन, जेव्हा तो लाल घोड्यावर स्वार होतो तेव्हा तरवारीद्वारे वध करतो. राजकीय अधिकार, जेव्हा मंडळी आणि राज्य एकत्रित होतात. काळा घोडा, जीवांना जेव्हा तो त्याची शिकवण देतो आणि तेथे ती तिची जारकर्माची कृत्य करते आणि तो त्यांच्या भोजनाचे वजन करतो, त्यांना विकतो. ते भोजनासाठी काय देतात? तोलण्यासाठी पैसे आणि इत्यादी इत्यादी. चौथा, एक फिक्कट रंगाचा घोडा, परमेश्वरापासून सर्व काळासाठी वेगळे होणे. पुन्हा चौथा आला. पहा, बापरे, परमेश्वराची स्तुती होवो. आता शेवटी समाप्तीकडे पहा. त्यांच्यासाठी काय तुम्हाला समजले? मी वेळ संपवला आहे, परंतु तुम्ही मला आणखी 10 मिनिटे द्याल काय? आज मला इथे बोलण्याविषयी कित्येक फोन आले. इलियाच्या वेळेत खूप अधिक फाजील उत्साह सुरू झाला होता की त्याविषयी मरेपर्यंत प्रहार केला गेला. आणि तुम्ही करू शकता, ठीक आहे. परमेश्वर माझे तुम्हाला समजविण्यासाठी की मी काय पाहत आहे, सहाय्य करो. तुम्ही कराल काय? आपण ते पाहण्याचा प्रयत्न करूया. आता इथे समाप्ती करताना ही गोष्ट त्या लोकांसाठी जे विश्वास करीत नाहीत की अंतिम संदेष्टा या मंडळीच्या युगासाठी एलिया संदेष्टा आहे. तो त्याच प्रकारचा अभिषिक्त व्यक्ती आहे. मृत्यूनंतर पहा, या अंतिम मंडळीच्या युगाच्या मृत्यूनंतर आता तुम्ही लक्ष द्या काय घडते. पहा, मृत्यूनंतर त्यांची मृत शरीरे जंगली श्वापदाकडून नष्ट करण्यात आली. तुम्हाला ते माहीत आहे. आता ते खरे आहे. ही इजाबेलची प्रतिछाया आहे. आता प्रकटीकरण 2:18-20 कडे वळूया. मला वाटते की आपण हे काही मिनिटां अगोदर पाहिले आहे. आपण पाहिले नाही काय? होय, माझा विश्वास आहे आपण ते पाहिले आहे. मी येथे लिहून ठेवले आहे. होय, नैतिक घसरण होण्याचा समय हेच ते होते. ते कसे होते ते पहा. इजाबेल कशी आत आली? इजाबेल ही मंडळे आहेत. ही आधुनिक मंडळी वधू नाही. आता जुन्या करारात इजाबेल ही आजच्या मंडळीची प्रतिछाया आहे. देवाच्या वचनानुसार प्रकटीकरण 2:18-20 प्रमाणे, कारण इजाबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेशत्री म्हणविते. समजले? हे बरोबर आहे. आता ती तंतोतंत इजाबेलची नमुना आहे. आता पाहिले, आम्ही तुम्हाला वचनामागे वचन देऊ शकतो. पहा, अंतिम युगात संदेष्टांचा संदेश खऱ्या मंडळीसाठी आहे, जो त्यांना परत मूळ वचनाकडे आणतो. आता लक्ष द्या, ते बरोबर आहे काय? मलाकी 4 तसे म्हणते आणि इतर प्रकटीकरण 10:7 आणि अशा प्रकारे शेवटपर्यंत. समजले? येशूने स्वतः याविषयी भविष्यवाणी केली होती. ते जसे लोटाच्या दिवसात होते आणि तशाच प्रकारे पुढे. आणि पुढे वचन असेच सांगते. शेवटपर्यंत वचन असेच सांगते. इजाबेल ही आजच्या आधुनिक मंडळीचा नमुना आहे, कारण कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट आता एकत्र झाले आहेत. त्यांच्याविषयी या खेरीज काही नाही. ते दोघेही संप्रदाय आहेत. ती आई आणि बहीण असे आहेत. त्यांच्याविषयी हेच आहे. ते एकमेकाशी गोंधळ आणि वाद घालतात, परंतु त्या सारख्याच आहेत. दोघी वेश्या आहेत. आता मी ते स्वतःचे सांगत नाही, मी ते प्रभू परमेश्वर म्हणतो यांतून सांगत आहे. समजले? ठीक आहे. आता आपण पाहिले की इजाबेल परमेश्वराच्या आज्ञेद्वारे मारली गेली होती, कारण परमेश्वराने येहूला खाली जाण्यास सांगितले होते आणि त्याने तिला खिडकी बाहेर फेकले आणि इजाबेलला मारले आणि कुत्र्यांनी तिचे मांस खाल्ले. अक्षरशः इजाबेल, अहाब तिचा राजा, मस्तक कुत्र्याने त्याचे रक्त प्याले होते, ज्याविषयी एलियाने अगोदरच भविष्यवाणी केली होती. पहा, आपण कुठे जात आहोत? काय तुम्ही पाहत नाही? का? पहिला एलिया मंडळ्यांद्वारे नाकारलेला मनुष्य होता आणि इजाबेल आणि अहाब या मंडळ्यांचे प्रमुख होते. मंडळी आणि राज्य सर्व एकत्र. आणि अलिशाने अहाबाचे पाप त्याला दाखवले आणि संपूर्ण मंडळीला परत सत्य वचनाकडे वळण्याची आज्ञा केली. अगदी तसेच हा दुसरा एलिया करणार नाही काय? जेव्हा तो या दिवसात या मंडळीकडे येईल, मूळ विश्वासाकडे परत नेईल. मला समजत नाही की लोक यापासून कसे वाचतील. ते बरोबर आहे. परत मूळ वचनाकडे वळा. ते बरोबर आहे. आता जर तुम्हाला त्यांचे देह पाहायचे असतील तर आपण इथे प्रकटीकरण 19 कडे वळूया. वचनाद्वारे त्यांचा वध झाल्यानंतर काय होते? आता वचन त्यांना मारणार आहे. तुम्हाला ते माहीत आहे. ठीक आहे. आता तुम्ही फक्त लक्ष द्या आणि पहा, जेव्हा ख्रिस्त प्रकटीकरण 19 मध्ये येतो तेव्हा काय घडते. आपण 17 वचनापासून पाहू. आणि नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. आता हे सत्य आहे की जर आपण वरच्या वचनांतून पाहिले आणि त्याचे वस्त्र रक्तात भुचकळलेले होते आणि राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे त्याला नाव देण्यात आले. 13 वचनात त्याला देवाचा शब्द हे नाव देण्यात आले होते. समजले? आता येथे तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. आणि मी एका देवदूतास, आता पहा तो पुढे जातो आणि त्याच्या तोंडांतून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. त्याने राष्ट्रास मारावे. त्याच्या मुखांतून, परमेश्वराच्या मुखापासून ते मोशेच्या मुखात. समजले? तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवेल आणि सर्व समर्थ देव याच्या तीव्र क्रोध रूपी द्राक्ष रसाचे कुंड तो तुडवतो आणि त्याच्या वस्त्रावर आणि त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. आणि मी एका देवदूतास, आता पहा, आता तो मारीत पुढे येतो. कोणाला मारीत आहे? इजाबेल आणि तिचा अहाब, खोटा संदेष्टा. आणि नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरांस उच्च वाणीने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. तो त्यांना श्वापत आणि पक्ष्यांना खावयास देतो. आता येथे प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 2 अध्यायात पहा आणि 1 मिनिट थांबा. तरवारीने आणि मरीने आणि पृथ्वीवरील श्वापदाकडून जीवे मारले. समजले? इजाबेल रूपी मंडळी, तिचे वास्तविक देह पृथ्वीवरील पक्षी आणि श्वापदांकडून खाल्ले जाणार आहे. अगदी तसेच जसे अहाब आणि इजबेल बरोबर स्वाभाविकरित्या झाले होते तसेच आत्मिक स्वरूपात मंडळीचे होणार आहे. मला काय म्हणायचे ते तुम्हाला समजले काय? एलिया, ओ एलिया हा अहाब आणि इजबेलच्या दिवसांत स्वाभाविकरित्या संदेष्टा होता आणि प्रभू परमेश्वर असे म्हणत आहे या वचनानुसार आत्मिक इजबेलसाठी हे काम त्याच्या आत्मिक स्वरूपाच्या सेवकाईत करण्याचे त्याला अभिवचन देण्यात आले होते. लक्ष द्या, एलिया जरी त्याच्या दिवसात खऱ्या अर्थाने आणि पूर्ण रूपाने प्रमाणित झाला होता तो त्यांना परत वचनाकडे वळवू शकला नाही. ते बरोबर आहे काय? जरी एलियाने सर्वतोपरी प्रयत्न केला, त्याने सर्व गोष्टी केल्या, त्याने त्यांना चिन्हे आणि अद्भुते दाखवली आणि ते त्याच्या तोंडावर हसले, तीच गोष्ट ते येथे जे आत्मिक त्याबरोबर करतील. पहा, तो त्यांना परत वचनाकडे वळवू शकला नाही. लाखो मधून, आता बारकाईने लक्ष द्या, तुम्ही यावर थोडेसे गोंधळलेले आहात. एलियाच्या दिवसांत जेव्हा इजबेल आणि अहाब राज्य करीत होते, जी आजची प्रतिछाया होती, जगांतील लाखो जणांतून, संपूर्ण जगांतून केवळ 700 जण एलियाच्या प्रचाराद्वारे वाचले होते. ते बरोबर आहे का? ते अगदी बरोबर आहे. पहा, एलिया त्यांतील एकालाही कधीच ओळखत नव्हता की ते तसे आहेत. जोपर्यंत परमेश्वराने शिक्क्यांतील एक शिक्का उघडला नव्हता आणि त्या पुस्तकांतील रहस्य त्याला दाखवले नव्हते की त्याच्याकडे 700 जण आहेत ज्यांनी त्याच्या मतांना कधीच नमन केले नव्हते, तोपर्यंत एलियाला वाटले की तो केवळ एकटाच वाचला आहे. जेव्हा परमेश्वराने त्याचे पुस्तक एलियासाठी उघडले आणि म्हणाला, उतरा, आता एक मिनिट थांब, माझ्याकडे 700 जण सभोवती बाहेर वेगळे केलेले आहेत, त्याची नावे पुस्तकात जगाच्या स्थापनेपासून लिहिलेली आहेत, ते माझे आहेत. देवाने शिक्के उघडले. मला वाटते तेच कारण आहे की त्या रात्री योहान खूप आरडाओरड करीत होता, त्याने त्याचे नाव तेथे पाहिले असणार. तुम्हाला समजले? समजले. एके दिवशी देवाने उघडले. अलिशा त्याने प्रचार केला होता, त्याने सर्व गोष्टींचा प्रचार केला होता आणि हृदयापासून प्रचार केला होता. त्याने होईल तितक्या सर्व गोष्टी केल्या आणि तरीही ते त्याला घरे वाईट बोलले. त्याला सर्व काही बोलत होते आणि म्हणाले, तू या सर्वाचे कारण आहेस, तू परलोक विद्यावादी आहे, तूच आहेस ज्यामुळे ही सर्व आपत्ती आली आहे, तू दोषी आहेस, आणि अशा सर्व गोष्टी बोलले. त्याने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. इजबेलने त्याचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आणि अशा अनेक गोष्टी बोलल्या. ते बरोबर आहे. सर्व जण त्याच्या विरुद्ध होते आणि मग तो म्हणाला, प्रभू, तू मला जे सर्व सांगितले ते मी केले आहे, मी पूर्णपणे तुझ्या वचनाबरोबर राहिलो आहे. जेव्हा तू मला काहीही सांगतो मी निर्भय होतो. मी थेट राजाच्या सन्मुख गेलो आणि इतर सर्व गोष्टी केल्या आणि त्यांना प्रभू परमेश्वर म्हणतो हे सांगितले आणि तू मला एकही गोष्ट सांगितली नाही आणि मी त्यांना एकही गोष्ट सांगितली नाही. परंतु काय घडले? आणि येथे मी त्या संपूर्ण समूहासह एकटाच उरलो आहे. मी फक्त एकटाच उरलो आहे आणि ते मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वर म्हणाला, मी या शिक्क्यांमध्ये एक उघडणार आहे आणि तुला काही दाखवणार आहे. त्याने म्हटले, तुला माहित आहे माझ्याकडे 700 येथे मागे उरले आहेत ज्यांनी कधीच नमन केले नाही, अजूनही त्यांच्या पंथात संप्रदायात सहभागी झाले नाही. तेथे त्यांच्यातील 700 जण स्वर्गरोहणासाठी सिद्ध आहेत. पहा, ओ ओ, त्याने त्याच्या संदेष्टास म्हटले, ज्यास तो त्याचे वचन पवित्र शास्त्राद्वारे प्रकट करीतो, पहा, माझ्याकडे या पिढींतून 700 नावे तयार आहेत. त्यांच्यातील 700 त्यांनी त्यांचे गुडघे कशाही धार्मिक संघटना आणि त्यांच्या रीतीरिवाजापुढे टेकले नाही. जर मी हे या दिवसासाठी म्हटले, काय तुम्हाला समजत आहे मला काय म्हणायचे आहे? तर हे स्पष्टपणे होणे आहे, हे होणार आहे आणि हे वचनाप्रमाणे आहे. जेव्हा तो पुरुष दृश्यात येईल तो एक संदेष्टा असेल, अगदी जशा प्रकारे मी या मंचावर उभा आहे तेवढे निश्चित. समजले? आणि तो वचनावर स्थिर राहील. तो कोणाचीही मांडलेली तत्वे किंवा इतर गोष्टी घेणार नाही. ते बरोबर आहे. तो जंगली मनुष्यासारखा असेल, तसे अलिशा होता तो आणि जसा योहान होता. मुला, तो स्त्रियांचा अर्थात अनैतिक स्त्रियांचा द्वेष करील. मुला, तो त्यांच्यातून जाईल जसे एलियानी केली आणि योहानाने केली. पाहिले? समजले? आणि तो वचनाशी स्पष्ट राहील. तो संघटनेच्या विरुद्ध असेल. संघटना, तुम्ही असा विचार करू नका, अब्राहम आमचा पिता आहे. कारण मी म्हणतो, देव या धोंड्यापासून अब्राहमाची लेकरे उत्पन्न करण्यास समर्थ आहे. समजले? निश्चितच त्याने तसे केले. आता मित्रांनो, तुम्ही तेथे आहा. येथे चौथा शिक्का उघडला आणि माझ्या माहितीप्रमाणे 4 घोड्यांच्या स्वारांचे प्रकटीकरण झाले आहे. आता हेच सर्व पृथ्वीवर घडले. आपण पाहतो की पुढचा शिक्का स्वर्गात आहे, जेथे आत्मे वेदीखाली आहे. आता संपताना मी या गोष्टी काही शब्द येथे सांगू इच्छितो जे मी लिहून ठेवले आहेत. आपण जवळजवळ चार शिक्के पूर्ण केले आहेत, पहिले चार शिक्के. आता उद्या रात्री आपण पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टीवरून दृश्य बदलणार आहोत. त्याने वर दृष्टी लावली आणि वेदीखाली प्राण पाहिले, ज्यांचे बलिदान झाले होते. दुसऱ्या रात्री वेदीवर न्याय येतो आणि चौथ्या रात्री किंवा शेवटल्या रात्री, रविवारी रात्री काय सांगायचे हे मला माहीत नाही. मला ठाऊक नाही की या दुसऱ्या शिक्क्यांचा अर्थ काय आहे. मी ते फक्त वाचतो जसे तुम्ही ते वाचता. परंतु स्वर्गात अर्धा तास निवांत होता, परंतु तेथे काहीतरी घडले. मी अपेक्षा करीतो की त्याने ते प्रकट करावे. तो ते करील. मी समाधानी आहे, तो ते करील. आपल्याला ख्रिस्ताचे आगमन, ख्रिस्तविरोधीचा अंत पाहण्यासाठी वचनांतून निरनिराळ्या जागी प्रकटीकरण 19 मध्ये जावे लागणार आहे. तेच कारण आहे की हे मला सोडावे लागले आणि मी केवळ दोन वचनेच घेतली. मला वचनात निरनिराळ्या जागी या गोष्टी सिद्ध करण्यासाठी जावे लागते. म्हणून तेच कारण आहे की मी ख्रिस्तविरोधीचा अंत दाखविण्यासाठी प्रकटीकरण 19 मध्ये गेलो. जेव्हा ख्रिस्त येईल तो ख्रिस्तविरोधीचा वध करील. प्रकटीकरण 10 कडे गेलो हे दाखविण्यासाठी की सातव्या दूताचा संदेश अंतिम दिवसात एका व्यक्तीकडे येईल जो परमेश्वराने अभिषिक्त केलेला असेल. जशी सेवकाई एलिया संदेष्टाकडे होती, ज्याविषयी मलाकी 4 मध्ये भविष्यवाणी केली होती, देवाचे मूळ सत्य वचन या पिढीला प्रकट करील. देवाचे मूळ वचन या पिढीमध्ये प्रकट करील. जसे त्याने स्वाभाविक इजबेलला केले, तसेच हा मनुष्य आत्मिक इजबेलशी, संप्रदायांतील मंडळांशी करील. मला 7:10 1-7 वचनाकडे जावे लागले हे दाखविण्यासाठी की हे बरोबर आहे. आणि मलाकी आणि आमोस आणि असेच पुढे ते सिद्ध करतात. एलिया एक संदेष्टा होता ज्याने भविष्यवाणी केली. त्या निश्चित पिढीत इजबेलला दोषी ठरविले. आणि एलिया कधीच मेला नाही, तो निश्चितच मेला नाही. तो पुन्हा सुमारे 800 वर्षांनंतर रूपांतराच्या डोंगरावर येशू ख्रिस्ताच्या बाजूला प्रकट झाला. तो मृत नाही. आता आपण पाहिले की परमेश्वराच्या वचनानुसार अंतिम दिवसात त्याचा आत्मा एका मनुष्यावर असेल. आणि असे अभिवचन दिले आहे की तो अंतिम युगात आत्मिक इजबेल बरोबर तसेच करील, जसे त्याने स्वाभाविक इजबेल बरोबर केले होते. हेच कारण होते की हे सिद्ध करण्यासाठी मी बायबलच्या इतक्या गोष्टींचा उल्लेख केला. तुमच्या मनात कोणताही प्रश्न राहू नये. जर तेथे काही प्रश्न असतील तुम्ही मला कळवा, ठीक आहे. तुम्ही मला एक पत्र किंवा लहान चिठ्ठी लिहून पाठवा. आणि ते इतके पूर्णपणे जुळतात की अंतिम दिवसात प्राणी देखील त्यांची स्वाभाविक देहाचा नाश करतील. ते त्यांचा देह तसाच खातील जसे तेव्हा खात होते. माझ्या प्रकटीकरणाप्रमाणे ते मला देवाकडून मिळाले होते आणि अगोदरच सांगितले गेले होते की हे केले जाईल. माझ्या माहितीप्रमाणे हे 4 घोडेस्वारांचे सत्य आहे. तुम्ही येशूबद्दल काय विचार करता? मी त्याच्यावर प्रेम करतो. मी त्याच्यावर प्रेम करतो. कारण त्याने माझ्यावर प्रथम प्रेम केले आणि तारण विकत घेतले. कलवरीच्या झाडावर. आता लक्षात ठेवा, असेच आहे, पुढे चला, हे चांगले आहे. माझ्या मनात कुठल्याही संघटनेचा, कोणत्याही लोकांबद्दल वाईट भावना नाहीत. कारण देवाचे लेकरे कॅथलिक प्रणालीतही आहेत, मेथडिस्ट प्रणालीतही देवाची लेकरे आहेत, त्याची लेकरे बॅप्टिस्ट प्रणालीतही आहेत. या सर्व भिन्न प्रणालीत किती जण होते जे येथे आज रात्री उपस्थित आहेत. ते त्यांतून बाहेर आले जेव्हा त्यांनी प्रकाश पाहिला. आम्हाला तुमचे हात पाहू द्या. आता स्मरण करा, तेथे बाहेर तुमच्यासारखेच लोक आहेत, परंतु ती एक प्रणाली आहे जी मारते. पहा, तो ख्रिस्त विरोधी आत्मा आहे जो शेवटी त्यांना अशा ठिकाणी नेतो तोपर्यंत ते सत्य ऐकणार नाहीत. आणि तुम्हाला ती रात्र लक्षात आहे जेव्हा मी शिक्क्यांविषयी बोलत होतो, जर कोणी मनुष्य योबेल वर्षाची घोषणा ऐकतो आणि तो मुक्त होण्यास नकार देतो तर त्याला दाराच्या चौकटीपाशी आणावे आणि अरीने त्याचा कान टोचावा. कान जो आहे जेथून तुम्ही ऐकता आणि विश्वास ऐकण्याद्वारे येतो. तर मग जर तो ती घोषणा ऐकतो आणि त्याची मुक्ती स्वीकारण्यास नाकारतो तर त्याला त्याच्या संप्रदायाच्या मालकीची त्याच्या उर्वरित आयुष्यभर चाकरी करावी लागेल. आमेन. ओ माझ्या प्रभू, तो अद्भुत नाही काय? मी त्याच्यावर प्रेम करीतो. मी आपण आता आपले हात वर करूया आणि त्याची आराधना करूया, कारण त्याने माझ्यावर प्रथम प्रेम केले. महिमा होवो. आणि माझे तारण विकत घेतले. कलवरीच्या झाडावर आता तुमचे मस्तक झुकवा आणि आपण त्याची आराधना करूया. जेव्हा आपण ते गाणे गुणगुणत आहोत, प्रभू आम्ही किती आभारी आहोत. मी खूप आनंदित आहे प्रभू. मी तुझ्यासाठी आणि तुझ्या लोकांसाठी खूप आनंदित आहे. हे प्रभू, तू आमचे तारण कलवरीवर विकत घेतले. प्रभू आम्ही त्याचा आनंदाने स्वीकार करीतो. आता प्रभू तुझ्या आत्म्याद्वारे आमची पारख कर आणि जर आमच्यामध्ये काही दुष्टता, वचनाविषयी काही अविश्वास आणि कोणी असा व्यक्ती आहे जो परमेश्वराच्या प्रत्येक वचनावर आमेन म्हणणार नाही, आता पवित्र आत्मा खाली उतरू आणि तो पांढरा घोडेस्वार, त्याचा आत्मा, ख्रिस्ताचा आत्मा, ख्रिस्त विरोधी आत्म्याच्या सन्मुख खाली येवो आणि त्याच्या स्वतःच्या लोकांना बोलवो. प्रभू त्यांना बाहेर बोलवो. आता ते पश्चाताप करो, शीघ्र तुझ्याकडे येवो आणि तेल आणि द्राक्षरसाने भरले जावो आणि संप्रदायाच्या कायनाच्या मृत्यूच्या झग्यांतून सार्वकालिक जीवनाचा बर्फासारखा शुभ्र झगा बदलो जो वराने दिला आहे. आणि मग ते एके दिवशी लग्नाच्या भोजनात सिद्ध केलेल्या पुनरुत्थानाच्या वचनामध्ये जावोत. प्रभू ते प्रदान कर. प्रभू जेव्हा लोक तुझी वाट पाहतात, तू त्याच्या हृदयाची झडती घे. येशूच्या नावाने मागतो. आता माझा भाऊ, माझी बहीण, माझा मित्र, तुम्ही तुमच्या हृदयाची झडती घ्या. मी तुमच्या बरोबर फार काळापासून आहे, अंदाजे 33 वर्षे झाली. मी कधी तुम्हाला प्रभूच्या नावाने काही गोष्ट सांगितली परंतु जी घडली नाही? ख्रिस्ताला शोधा जेव्हा तुमच्याकडे संधी आहे. आता असा समय लवकरच येईल जेथे तुम्ही ते करू शकत नाही. समजले? तो कधीही त्याची मध्यस्थीची जागा सोडू शकतो. तेव्हा तुम्ही तुमच्या संपूर्ण अंतकरणाने रडू शकाल, तुम्ही नृत्य करू शकाल, तेव्हा तुम्ही अनन्य भाषा बोलू शकता, तुम्ही जमिनीवर वर खाली धावू शकता, तुम्ही तुम्हाला हवे ते करू शकता आणि जगातील प्रत्येक मंडळीत जाऊ शकता. तेथे काहीच नसणार, तुमच्या पापांसाठी आणखी विरंजक नसणार. तेव्हा तुम्ही काय करणार? तेव्हा तुम्ही कुठे असणार? ठीक आहे, मी माझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास करीतो की ते आसन अजूनही खुले आहे. मी विश्वास करीतो की तो अजूनही देवाच्या राजासनावर आहे, परंतु लवकरच तो आता उठणार आहे आणि त्याने जे सोडवलेले आहे त्यांचा दावा करण्यासाठी पुढे येणार आहे. तो सोडविणाऱ्या आप्तजनाचे काम करीत आहे. जेव्हा रूथ वाट पाहत आहे, परंतु लवकरच तुम्हाला ठाऊक आहे, बवाज त्याचे आप्तजनाचे काम पूर्ण केल्यानंतर तेव्हा तो येतो आणि त्याच्या वतनाचा दावा करीतो. आणि ते अगदी तसेच आहे जे त्याने केले असे बायबल म्हणते. तो पुढे येतो आणि ते पुस्तक घेतो, तेव्हा मध्यस्थीचे कार्य संपुष्टात येते. तो राजासनावरून उठतो, तेथे दयासनावर रक्त आणखी असणार नाही. आणि तेव्हा ते काय आहे? न्यायासन. काही या दिवसात तुम्ही असे म्हणू नका, मला वाटले रॅप्चर व्हायचे आहे आणि मागे वाणी बोलताना ऐकता ते होऊन गेले आहे. परमेश्वर तुमचे सहाय्य करो. आता आपण आपली मस्तके झुकवूया. भाऊ नेवील, सभा बरखास्त करण्यासाठी या, किंवा तुम्हाला जे काही करायचे आहे उद्या रात्रीपर्यंत परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू.
We are truly thankful tonight that again our ears have been permitted by thy help to hear this message. We pray that it'll go even deeper and sink into our hearts. Mold us and make us after thy fashioning way according to thy will. We pray tonight that there may be no evil thoughts or anything that would permeate or any hindrance of any kind that would mar this kind of fellowship. May every one of the beloved in here tonight, dear God, may there come the feeling and the sense and the knowledge of the combined feeling of fellowship that's upon the people of God today. We pray that thou bless those who feel, as it were, their sense of need at this time. May you truly bring them in, Lord. Go with us now as you dismiss us, our Lord. Keep us under the unction and anointing of the Holy Ghost. Let dreams, revelations, and visions cross us and help us, Lord, that we might be able to encourage one another and to be a cooperative one together with the message of thy servant and prophet. Bless all who are here confined within the four walls tonight. Take us to our places where you would have us to go. And we shall praise thee for all of this, for we ask it in Jesus' name and for his sake. Amen and amen. God bless you. Dismissed from the auditorium.